असे जे पैलू आपल्याला अनुकरणीय असतील, आपल्याला आदर्शाचे असतील, इतर जे साधक येतात ते वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भूमिकेत असे इथे येत असतात. त्यांचा स्वामीजींचा संबंध सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगांनी येत असतो. कोणाचा प्रसंग बांधकाम व्यावसायिक म्हणून येतो, कोणाचा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून येतो, कोणाचा गृहिणी म्हणून येतो, कोणाचा आणखीन कसा येतो विद्यार्थी म्हणून येतो. आणि प्रत्येक साधकाला स्वामीजींचं एक वेगळंच व्यक्तिमत्व, वेगळेच पैलू, अत्यंत आल्हाददायक असं पैलू हे दृष्टोत्पत्तीस येतात. आणि ते आपल्या सगळ्यांच्या बरोबर त्या पैलूंचा आपल्या बरोबर ते सांगावे असं प्रत्येकाला वाटत असतात. त्यापैकीच आजचा मनोगत, आजच्या मुलाखती हा एक प्रयत्न. असं म्हणतात युद्धस्य कथा रम्य हा, की युद्धाची कथा खूप रम्य असते पण युद्ध काही रम्य नसतं. संतांच्या कथा, संतांच्या बाबतीत घडलेले प्रसंग, घटना, अनुभव हे मात्र खरंच रम्य असतात. ते इतके रम्य असतात की त्यांची साथ आपल्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सहज आनंद देऊन जात असते. जणू काही त्या प्रसंगाच्या अनुषंगाने ते आपल्या बरोबर असतात. असेच काही साधक आज आपल्या बरोबर मुलाखतीसाठी म्हणून आलेले. आजचा जो साधक आपल्या इथे जे आलेले आहेत ते त्यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्याला निश्चितच आनंद वाटेल. जे पहिल्या बाजूला बसलेले फिरवा शर्ट घातलेले त्यांचं नाव आहे दत्तात्रय जोशी. ते दत्तात्रय जोशी जे आहेत ते स्वामीजींना आपल्यापैकी सगळ्यात जुनं ज्यांनी बघितलेलं आहे त्यांच्यापैकी ते एक आहे. त्यांनी स्वामींच्या वेळ 65-70 या काळामध्ये राजगुरुनगरला होते. ते आज आपल्यामध्ये त्या काळच्या ज्या आठवणी आहेत त्या काही आठवणी, त्या काळचे प्रसंग हे सांगण्यासाठी मुद्दामून आवर्जून आले आहेत. ते आता आज आलेत असं नाही, ते नेहमीच येतात. ते बँक ऑफ इंडियामध्ये होते आणि त्यांच्याबरोबर संवाद करताना मला एक असं जाणवलं की त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय सरळ आहे. ते कुठलाही आडपरवा न ठेवता ते माझ्याशी बोलत होते. तर म्हणलं तर माझा त्यांचा परिचय अगदी नवीन आहे. त्यांच्या शेजारी बसले जे त्यांचं नाव आहे मुकुंदराव खरतकर. ते जे स्वामीजींचे जे मित्र आहेत ते मित्र स्वामीजींना 70 नंतर, म्हणजे पहिल्यांदा दत्तात्रय जोशी, त्यानंतर मुकुंदराव खरतकर हे बारामतीला स्वामींना मित्र म्हणून मिळाले. आणि ते त्यांच्याबरोबर जो बीकॉम होईस्तोपर्यंत होते त्या जो आणीबाणीचा जो प्रवास घडला त्यामध्येही ते त्यांच्याबरोबर होते. ज्याला युवा असं म्हणता येईल तो युवा काळ हा स्वामींच्या बरोबर त्यांनी व्यतीत केला. त्यांच्याजवळ अक्षरशः आठवणींचा खजिना आहे. आपल्याला आता किती वेळ पुरतो माहिती नाही पण खरोखर खजिना असा त्यांच्याजवळ आहे. यांचंही वैशिष्ट्य मला असं कळलं की सरळता, अतिशय सरळ. म्हणजे मला एक जाणवलं की स्वामीजींना सरळ मित्र बहुधा आवडत असावे आणि सरळ मित्रांना स्वामीजी अतिशय जवळचे होते असं काहीतरी दिसतंय. तिसरं आहेत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत मानसीताई. मानसीताई आपले विविध केंद्राच्या कार्यामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेत असते. मग ते बैठक व्यवस्था असो, आपल्या दर्शन व्यवस्था असो गुरुपौर्णिमेची अथवा इतर कोणती असो, ती आता एक गृहिणी म्हणून स्वामीजींच्या इथं आली ते आपल्याला तिथे जे काय भाव आहेत, तिथे जे काय अनुभव आहेत ते आपल्याला सांगेल. मानसिकतेचं वैशिष्ट्य म्हणजे बुद्धी आणि भाव यांचं संतुलन तिच्यामध्ये. एक तर असं की तिला तिने जे जग बघितलंय ती काही काळ जर्मनीमध्ये होती तसं जगाचा अनुभव आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तिची स्वामीजींच्या कडे येऊन स्वामीजींचं दर्शन जे झालं त्याबाबत काही भाव आज ती आपल्याला सांगेल. त्याच्या शेजारी आहेत अभयकुमार दाहोत्रे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आपले चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते. आणि स्वामीजींचा कार्याच्या दृष्टीने अतिशय जवळनं असा त्यांना सहवास मिळाला. मंडळाचे जे विविध आर्थिक व्यवहार आहेत त्या आर्थिक व्यवहार आपण त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्याने असं करत असतो. ते अत्यंत सिस्टमॅटिक, त्यांचं व्यवस्थित म्हणायचं वैशिष्ट्य झालं तर सिस्टमॅटिक. आजही त्यांना जर काही विचारायचं असेल तर ते पहिल्यांदा लिहितात आणि मग लिहून त्यांचे विचारायचा प्रकट सुस्पष्ट झाले की मगच ते तोंड उघडतात माझ्यासारखं नाही करत. दुसरं म्हणजे अभ्यासपूर्वक आणि सिन्सिअर, म्हणजे जी गोष्ट हातात घेईल ती अति सिन्सिअरली करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते सर्वात तरुण अशा सीएनमधले एक आहे आणि मंडळाच्या कार्याचं एक प्रमुख शिवेदार असं ज्यांना म्हणता येईल तसे अभयकुमार आहे. त्याच्या शेजारी इथं आता स्वामीजींच्या शेजारी आहेत त्यांचे केदार गोजे. केदारची ओळख नवीन करून जाणवतो. केदार म्हणजे अतिशय प्रेमळ आणि लाघवी. मला नाही वाटत त्यांनी कधी कोणाला दुखावलं असेल असं मला वाटत नाही. आणि केंद्राच्या कार्यात अतिशय मनापासून सहभाग घेणारे असे जे आपले ते युवा कार्यकर्ते जे आहेत त्या युवा कार्यकर्त्यांपैकी एक केदार आहे. केदारला शेंडेभर म्हटलं तर काही वाव होणार नाही, तो शेंडेभरही आहे तसं. आणि हे स्वामीजींचे चिरंजीव आहे अशी केदारची थोडक्यात ओळख आहे. बाकीची ओळख आपण त्याच्या मुलाखतीमधून आपल्याला निश्चितच होईल. त्यांच्या शेजारी आहेत आरके वहिनी, आरके शेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या या पत्नी आहेत, त्यांचं वैशिष्ट्य मला जे असं जाणवलं की अत्यंत आदर पण भावपूर्ण असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. आणि स्वामींच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास की जे क्वचित मत भाग्याने लाभते. बऱ्याच वेळेला असं होतं की आपली बुद्धी आपलं तर्क या सगळ्या गोष्टी मध्ये येतात, पण मला बहिणींच्या कडनं असं आढळलं की या गोष्टी त्यांच्या वाट्याला कधी गेल्याच नाहीत जणू काय. असं जे सरळ व्यक्तिमत्व आहे त्यांचं आपण मनोगत आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या शेजारी आहेत नानासाहेब भेंडारे. आपल्याला नानासाहेबांची ओळख करून द्यायला पाहिजे असं नाही, पण अत्यंत प्रतितयश बांधकाम व्यावसायिक आणि अत्यंत कर्तृत्व म्हणजे त्यांनी मला सांगितलं त्यांच्या जीवनाची जी सुरुवात झाली ते एका मिलमध्ये नोकरीला झाली आणि आज त्यांचं एक साम्राज्य ज्याला म्हणता येईल असं आज उभं आहे. अत्यंत शांत त्यांचं मला असं की कोणत्याही गोष्टीमध्ये आवाज वाढलेला त्यांचा मी कधी बघितला नाही. अतिशय शांत आणि ज्याला स्वामींच्या शब्दासाठी झुकून देणारं असं जे व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व नानासाहेबांचं आहे. आणि याच्याही पलीकडची ओळख जी आपल्या सगळ्यांना आहे ती म्हणजे गणेशपुरम याच्या निर्मितीचा प्रमुख शिल्पकार असं म्हणता येईल अशी नानासाहेबांची ओळख आहे. त्यांच्या शेजारी बसलेले जे आहेत त्यांची ओळख मी करून देणार नाही, पण आता गिरीन दशिमाई जे आहेत त्यावेळेस ज्यांच्याकडनं आपण मुलाखत ऐकली अतिशय सुंदर ते मिरिंदलिमय मला त्यांचं जे वैशिष्ट्य असं जाणवतं ते म्हणजे ऑलराऊंडर असं त्याला म्हणता येईल. म्हणजे पहिल्यापासून आजपासून नाही ते नॅशनल कबड्डी प्लेअर होते. त्यानंतर जनप्रियत्व आणि मित्र म्हणजे असे मित्र जीवाला जीव देणारे मित्र मी सहसा बघितले नाही. म्हणजे एकदा वयाची 50 झाली की मित्रांची संख्या ही एका हाताच्या बोटावर मोजण्याची सुद्धा होत नाही. तर त्यांचे मात्र जर मित्र जर बघितले तर आजही त्यांना ज्याला मित्रांच्या घोळक्यात असणं ज्याला म्हणतात ते त्यांच्यामध्ये आहे. दुसरं असं की त्यांचं थिंकिंग प्रोसेस जी आहे ती अतिशय स्वामीजींच्या थिंकिंग प्रोसेसला अलाईन ज्याला म्हणतात. आता माझ्या चुकून माझ्याच्यात जास्त इंग्रजी शब्द आले तर स्वामींची जी विचार करण्याची पद्धती आणि मिलिंदाची पद्धती आहे ती खूप जवळून अशी जाणारी अशी पद्धती आहे. आणि स्वामी दोन्ही स्वामीजींना ते अतिशय प्रिय आहे. स्वामी माधवनाथांनाही ते प्रिय होते आणि मकरनाथांच्या होते अतिशय जवळचे असे आहे. अशी ही सगळ्यांची मी थोडक्यात ओळख करून दिली. आता आपण सुरुवात करूया आता दत्ताजी जोशी त्यांना सामान असं आपल्याला द्यायला लागणार आहे. आणि तिथे काही भाग्यवान लोक जी अशी होती की ज्यांना स्वामींचा सहवास 65 ते 70 म्हणजे 3 ते 8 या काळामध्ये मिळाला त्यांच्यापैकी दत्ताजी जोशी हे आहेत. हे राजगुरनगरला त्यावेळेला होते, हे राजगुरनगरला तुम्ही होता. तर तुमच्या काही आठवणी त्यावेळी तर निश्चित असतील की स्वामींच्या घरातली आठवणी असतील, स्वामीजींच्या बरोबर काही तुमच्या प्रसंग असतील, स्वामीजी कसे होते त्यावेळेला असं काय असेल, त्यांच्या घरातलं वातावरण काय असेल आम्हाला थोडं काही सांगाल का? माहीत
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परमपूज्य स्वामींच्या शताब्दीपूर्तीच्या महाशिबिराच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये सरस्वतीच्या प्रांगणात उपस्थित असलेले सर्व सद्भक्त यांना मी प्रथम नम्र अभिवादन करतो. स्वामीजींचा बालपणाचा मित्र या नात्यानं आजच्या रम्य सायंकाळी रम्य ते बालपण असा 1965-70 असा जो कालखंड ते आणि मी समवेत होतो शालेय जीवनामधला कार्यक्रम. त्या याचा मी जीवन तो जो काळ आहे त्याचा कोट उलटण्याचा मी अल्पसा प्रयत्न करतोय. 1965 साली मी 1961 सालापासून राजभवन गेलो होतो आणि 1961 ते 1970 असा माझा कालखंड आहे आणि स्वामीजींचा 1965 ते 1970. 1965 साली मी स्वामीजीच्या वडिलांची बदली दादांची बदली धोरहून राजभवनाला झाली आणि आपटेवाड्यामध्ये परशुराम भगीरथ आपटे कैलासवासी परशुराम भगीरथ आपटे वकील यांच्या वाड्यामध्ये ते राहायला आले आणि 1965 साली 1963 अट्टेमध्ये त्यांचं आणि माझं एकाच वर्गामध्ये भेट झाली. त्या संदर्भामध्ये इयत्ता 3 ते 7 हा पहिला टप्पा आहे आणि आम्हाला आठव्या अट्ट्याला पहिल्यांदा इंग्रजी शाळा समजली आणि तोपर्यंत इंग्रजीचा ग्रंथ नव्हता. इंग्रजी आम्हाला आठवी अट्टे समजलं. 3 ते 8 त्यातल्या 3 ते 7 पर्यंत आम्हाला जीवन शिक्षण मंदिर शाळा क्रमांक 2 हे शाळेमध्ये आम्ही शालेय जीवनामध्ये होतो त्या ठिकाणी सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या काळामध्ये आम्हाला जे गुरुवर्य लाभले कैलासवासी पैरू बळवंत गोटावणे मुलगी ते गुरुवर्य म्हणून लाभले. अत्यंत कडक शिस्त करडी नजर अदरयुक्त दरारा साधी राहणी उच्च विचारसरणी आणि स्वच्छ कपडे परिधान केलेलं असलेले व्यक्तिमत्व त्यांनी आम्हाला खरोखर मी असं म्हणेन स्वामीजींना एक कल्पना आहे ते आम्हाला घडवलं. त्यांनी भीती वाटायची त्यावेळेला गुरुजी कुठं दिसले रस्त्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी तर भीती वाटायची एवढा त्यांचा दराला होता आणि त्यावेळेला शाळेमध्ये मुलांना मारणं ते काही नवीन नव्हतं. मागं तरी काही घरी पालकांचं काही दखल घेतली जायची नाही त्यांना माहिती होतं की आपल्याला आमच्या मुलाला मारलं हे चांगल्या करताच मारलं आपण त्यामुळे काही वेळी विषय नव्हता. आता ही परिस्थिती
मुलांना मारलं शाळेत जर मारलं तर तू चुकला असतील असं म्हणून आई वडील मारायचे
परिस्थिती गंभीर होती त्यावेळेला अशा प्रकारचं असं व्यक्तिमत्व खूप कडक होते म्हणजे गावची आणि त्यांचा हातखंडा होता सगळ्यात त्यांचं उत्तम म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम हस्ताक्षर आम्हाला जे आमचं हस्ताक्षर सुधारलं ना ते त्यांच्यामुळे असं त्यांचं ते त्यामुळे हस्ताक्षर चांगलं गणित विषयामध्ये हातखंडा सगळ्या विषय त्यामुळं सतत आम्हाला नाही राहिले स्मरणात राहिले.
स्वामीजी तुमच्या समोरच राहायचे असं
पुढं येतो त्याच्यामध्ये नंतर स्वामीजींचा जो मित्रपरिवार आहे त्यामध्ये मी स्वतः स्वामीजी उपस्थित असलेला जयंत खडतकर याच केंद्रामध्ये 3 वर्षापूर्वी राहून झालेला नंदकुमार येवले आणि आज सकाळी 48 वर्षानंतर माझा बालमित्र आणि स्वामीजींचा त्यांना भेटायला आला त्यांना रुग्ण आहे म्हणून असे आम्ही बालपणचे अनेक मित्र आहेत त्यामध्ये समाविष्ट आहेत. स्वामीजी ज्या ठिकाणी राहायला आले आपटेवाड्यामध्ये त्या वाड्याच्या शेजारी लागूनच मी दीक्षित वाड्यामध्ये राहिला होतो. थोडी रचना अशी होती की तो वाडा जो आहे त्या उतार आहे आणि मी थोडा वरती त्याला आमच्या घरामधनं एक खिडकी होती त्या खिडकीतून सगळं व्ह्यू दिसायचा त्या वाड्याचा आपटेवाड्यामध्ये. आजही तो आपटेवाडा जसाच्या तसाच आहे. बाळासाहेब आपटे जे आहेत भाजपचे देवमत खासदार त्यांचा तो वाडा आहे मोठा वाडा आहे तो. तर या ठिकाणी या वाड्यामध्ये त्या वाड्यामध्ये 8 ते 10 भाडे करून मोठा गर्भजला वाडा अत्यंत चांगलं वातावरण त्या वाड्यामधलं सतत सांस्कृतिक कार्यक्रमाचं केंद्र आणि या ठिकाणी ते सगळी आमचे जडणघडण झाली.
जसाजी असं आम्ही ऐकतो म्हणजे चरित्रात वगैरे स्वामी लहानपणी खूप जंगेकर होतो
त्याच्यावर त्यांना टाकून पुढे बॅकग्राऊंड घेतो तुम्हाला
आम्हाला त्यांची उत्सुकता आहे आणि सांगणार तसं काही
आहे बरोबर तुम्हाला जीवन पण तिरवण्याचा प्रयत्न करतोय मला कल्पना वेळेच व्यवधान आहे
वेळेच्या पेक्षा आम्हाला उत्सुकता जास्त आहे या गोष्टींची.
तर स्वामीजींच्या कुटुंबामध्ये भ्रमण व्हायला आले तेव्हा स्वतः दादा आई स्वामीजींची आजी माई आजी नंतर मीनाक्षीताई आणि स्वामीजी असे पाच जण त्या कुटुंबामध्ये होते. मी रोज माझं ओळखलं की त्यांना सकाळी बोलवायला जातो शाळेमध्ये आणि आम्ही दोघं बरोबर जायचो असा एक निवेद करायचं होते की बोलून आम्ही आपलं दोघं बरोबर जायचं. तर हा त्या वाड्यामध्ये राहिला आल्यानंतर मला लक्षात आलं की स्वामीजींचं घरचं वातावरण काळांचं हे अत्यंत कडक शिस्तबद्ध आहे सुसंस्कृत आहे असं ते वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये स्वतः माई आजी सुद्धा कडक होत होत्या. माई आजी मी पाहिलं होतं म्हणजे सगळं व्यवस्थित धरण धरण कशी करायची त्याच्यामध्ये हे होतं आईचं हे होतं ताईचं जे होतं ते काम जरा भाऊला भाऊ म्हणायचे ताई ताई म्हणजे भाऊ
ताई म्हणजे मीनाक्षी
मीनाक्षी कडे. आणि त्या वाड्याला लागून मोठा वाडा होता आणि त्या वाड्याला लागून सात चिंच झाडं होती मोठी ना मोठी आणि त्याला लागूनच भीमेचं पात्र आहे आणि त्या पद्धतीचं आणि त्या पात्रामध्ये सगळं ते पार अशा प्रकारचं ते सुगंध त्या वाड्याची रचना त्यामुळे पोहण्याचं नाच जे आहे स्वामींना पोहण्याचं नाच बरेच लावला नंतर त्याला त्या काळामध्ये पोहणं हे त्यांचं सगळ्यात जवळचं हे झालं. आणि त्यावेळेपासून पण मला थोडंसं मी त्याला अपवाद ठरलो की मला पाण्याची भीती होती वाटत होती म्हणून मी थोडं पोहण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्यात नसायचं
आणि थोडं माईक समोर घेताना
आणि घरी वडिलांची कडक शिस्त होती त्यामुळं मलाही प्रश्न येत होता. असं सगळं कालखंड होतं आणि मी ज्या ठिकाणी राहत होतो तुम्हाला पण काय नसेल
स्वामीजी पोहायला कधी जायचं
हे सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी आणि मधनं अन्न मग ते काय होतं की आई आणि आजी माई आजी हे काही वेळेला धुणं धुण्याकरता कपडे घेऊन वगैरे नदीवर नदी अगदी जवळ होती त्यामुळे नदीला घाट होता आणि तिथं धुण्याची सोय होती अशा ठिकाणी त्याच्याबरोबर स्वामी पण मधनं त्यांच्या बरोबर यायचे
शाळेत नाही
प्रसंग मी तुम्हाला हे करतो. आणि अशा प्रकारचं पोहण्याचं विशेष आकर्षण तिथं निर्माण झालं त्यांना अनेक जण त्या मित्र परिवारामध्ये भेटले आणि पोहणं सुरू झालं. आणि स्वामीजींचा स्वभाव पहिल्यापासून हा दंगेखोर खोडकरपणा त्याच्यानंतर काही प्रमाणात थोडासा रागीट स्वभाव स्वाभिमानी होते पहिल्यापासून खोटं बोलले तर खपत नव्हतं अजिबात आणि स्वतंत्रपणा काही जे बोलायचं ते स्पष्ट बोलणं म्हणजे विचारांची निर्भीडता ज्या म्हणतो आपण ती त्या ठिकाणी होत आणि अशामध्ये माझा त्यांचा सहयोग झाला. मी थोडा शांत स्वभावाचा असं ते मिलन झालं पण तरी सुद्धा आमचं चांगलं व्यवस्थित अशी हे जमलं. स्वामींना खेळण्याचे आपले जे प्रकार होते त्याच्यामध्ये क्रिकेट सगळ्यात मुख्य एक म्हणजे क्रिकेट वाड्यामध्ये सोय होती खेळण्याची क्रिकेट नंतर गोट्या विटी दांडू त्यावेळचे सगळे जे खेळ आहेत बाल सुलभतेला जे आवश्यक आहे ते भोवरा होता लपंडा होता पोहणा होतो आणि माझं चिंचा होता त्या चिंचेचं झाडावरून चिंचा काढण्याचा कार्यक्रम असायचा. कधीतरी मग चिंचा काढायचा तर दुसऱ्याला वाटायच्या आपण खायचं हे सगळं बाल सुलभतेला योग्य ते असं होतं. आणि खरं सांगून मला मला असं वाटतं माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणजे कुठल्याही कुटुंबामध्ये बघा शिकायत शेवटचा जो मेंबर असतो ना तो फार निर्धास्त असतो काही टेन्शन नसतं घरामध्ये छान म्हणजे काय नाही तिकडे काही का होईना मी माझ्या पद्धतीनेच वागणार थोडस मी माझं वैयक्तिक मध्ये आपण प्रत्येकाने तपासून पाहावं काय परिस्थिती
वयाने धाकटे असणारे सगळे हसतात
त्यामुळे तिने होत नसतं काय काही वर्षी मेंबर आहेत ना सगळे काय झालं तरी अशा प्रकारचं तंत्र हे होतं आणि असं सगळं असतं चिंता काढलं जाणं पोहणं
जताजी तुम्ही त्या पाढ्यांचं सांगितलं होता प्रसंग जरा सांगाल का मला
संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर आम्हाला काय करावं लागायचं की शाळेतून घरी आल्यानंतर संघ स्थानावर जाण्याची ही होती. दादा स्वतः संघातले स्वयंसेवक होते आणि दादांचं संघ विचारसरणीचं इतकं हे होतं की ते स्वतः संघात गेल्याशिवाय म्हणजे एक वेळ असे होते की दादांची तंबी होती की संघात जर गेला नाही संध्याकाळचा तर जेवणच बंद म्हणजे इतकी मी हे होतं की संध्याकाळी आलो शाळेत नक्की संध्याकाळ
संस्कार
होते संध्याकाळावर गेल्यामुळं निर्णय संस्कार घडले जडणघडण घडली विचारांचं आदान प्रदान घडलं त्याच्यानंतर तिथं त्यावेळेला मैदानी खेळ खेळायला मिळाले आम्हाला सगळे बैठे खेळ होते काय संघशाखेमध्ये खेळ खेळले जातात तसं ते खेळ खेळल्यानंतर तिथं प्रार्थना म्हणावी लागायची गटनायक म्हणून भूमिका बजवायला लागायची म्हणजे बघा नेतृत्व कसं चालू येतं पण कर्तृत्व केल्याशिवाय नेतृत्व येत नाही त्यामुळं ते नेतृत्व त्यांच्याकडं जे नेतृत्वाचे गुण आहे ते अंगभूतच आहे
ते तुम्हाला लहानपणापासूनच ते जाणवत
ते व्यवस्थित आणि त्यामुळं त्यांना बरं त्यावेळेला ते सगळे होते संघचालक म्हणा ते अत्यंत चांगल्या पद्धतीचे होते
घटकाचे मी परत तुमच्याकडे येऊ का
हा
परत येतो मी तुमच्याकडे नंतर जरा मुकुंदरावांचा पहिल्यांदा प्रश्न घेतो मग परत तुमच्याकडे येतो मी मुकुंदराव तुम्हाला 1970 साली स्वामींचा असावा म्हणजे 1970 पर्यंत रत्नाजींच्या बरोबर खेळले होते आणि नंतर तुमच्याकडं बारामतीला ते आले तर बारामतीच्या ज्या तुमची त्यांची गाढ मैत्री त्यावरती ना आजही तशीच आहे तर त्यातले कोणते अंगभूत गुण तुम्हाला जाणवले आणि तुमचं मैत्री कशी होती असं जरा सांगाल का मुलाखत सुरू होण्यापूर्वी स्वामीजींची परवानगी आहे एक दोन वाक्य बोलावी वाटतात स्वामीजींची गाठ पडली भेट झाली रोज भेट होत गेली वृद्धिंगत होत गेली पण उत्तरी तारा जो आहे तारा जुळालेल्या होत्या आजपर्यंत मुलाखतीच्या निमित्ताने त्या तारा छेडल्या गेल्या त्यातनं जे आपल्याला आवश्यक आहेत योग्य वाटतात ते बोल स्वामी माझ्या मुखातून बोलून घेत आहेत असं आपण सगळ्यांनी समजावं आणि जे नकोय जे अयोग्य जे बोलायला नकोय ते स्वामीजीच्या क्षमाशीलतेने मला त्याच्याकडे दुर्लक्ष करतील हीच भावना आपण सगळ्यांनी माझ्या बाबतीत सुभावी त्याचं कारण असं की आपण सगळे स्वामीजींच्या सहवासात काही आपापल्या उंचीवर डुंकून गेलेला सगळं वेगळं आहे मी एका वेगळ्या याच्यात वाढलो वेगळ्या याच्यात गेलो त्यामुळं मला वाचन नाही वक्तृत्व नाही श्रवणही नाही आणि अनुभव तर नाहीच नाही काय बोलणार आहे ते तुम्ही समजावून घ्या त्यात मला जे काय म्हणायचे तेवढं समजून घ्या तेवढं मी विनंती करतो स्वामीजी 70-12 आले 70-75 हा कालावधी या कालावधीमध्ये खरं म्हणजे स्वामीजी हे स्वामीजी होतेच यात शंकाच नाही फक्त आम्हाला ते समजलं नाही कारण स्वामीजी ते स्वामीजी छोटे आम्हाला पाहण्याची दृष्टी नव्हती त्यामुळे ते कसे दिसले नाही कधी पण जसजसं 75 नंतरचा शेवटचं विशेषतः एक वर्ष मला थोडंसं जाणवत होतं काहीतरी वेगळेपण त्याचं कारण असं होतं की माझ्या भोवती जी काही माणसं जमा झाली होती किंवा मी ज्यांच्या सहवास होतो ती सगळीच माणसं मला भेटली आयुष्यात लहानपणापासून खूप चांगली सुसंस्कृत सभ्य अशी होती आणि त्यामुळं त्या काळामध्ये पावसकर सर असतील कुलकर्णी सर असतील सगळा परिवार हा माझ्या म्हणतो तसे स्वामी होते सातवी आठवी नववी आमच्या तुकड्या वेगळ्या होत्या दहावीला आम्ही एकत्र आलो ते केशवायपर्यंत बारामतीत एकत्र होतो 76 साली स्वामीजींच्या वडिलांची पुण्याला परिषद झाली त्यानिमित्त ते आले आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात वेळात प्रश्न राहत आहे सांगण्याचा उद्देश होता ते का सांगतो मी 76 की मला थोडं जाणवत होतं वेगळं पण ते थोडं वेगळं आणि हे थोडं वेगळे 77 सांगायचं त्याच्या अगोदर रोज शाळेतून आलं की दप्तर ठेवायचं घरी जवळ होती आमची काही लांब नव्हती एकाच वर्गात अनेक मित्र एकाच वर्गातले त्यामुळं दप्तर टाकले ते हातवार द्यायचे असं फिरत 2-4 घरी जायचं शाखेत जायचं शाखा घ्यायची आणि संध्याकाळी मारायचं राहायचं शाखेमध्ये शाखा म्हणजे की अर्धा दोन तास इतर काही खेळ असतात शाखेतले खेळ घ्यायचे आणि त्याच्यानंतर आम्ही अर्धा दोन तास एक करायचं शाखेतल्या खेळामध्ये कुस्ती कुटुकू लांब उडी उंच उडी अशा प्रकारचे खेळ असते साहित्य कुठंच नसायचं तयार करायचं ते आणि त्याच्यानंतर थोडेसे ताकदीने खेळ असे खेळायचे आणि त्यामुळं असं एक कारण होतं की सगळ्यांना बोलवत जायचं शाखेमध्ये आणि सगळ्यांच्या बरोबर राहून खेळून माघारी यायचं आणि न कळत त्याच्यामध्ये स्वामीजींच्याकडे माझं जाणं येणं बरंच पाहिजे मगाशी म्हटलं की थोडस 75-76 पर्यंत येतो आणि मग सांगतो की सुसंस्कृत फळा सभ्यता अभ्यास अध्यात्म याची सांगड ही त्या काळात घातलेली होती तुम्हाला किंवा हे 76 जाणवलं आणीबाणीमध्ये जेव्हा आम्ही सत्याग्रह करून जेलमध्ये गेलो तेव्हा काणे वकील होते पुण्याचे तिथे आम्ही सकाळी लवकर उठायचे 5-5:30 ते अध्याय म्हणून घ्यायचे भजनं वगैरे म्हणायचे अशी साधारण 8 वाजेपर्यंत कामाधून असायचं आमचा अभिनवेश सगळा आम्ही 13 जण होतो आमचा अभिनय असा असायचा की आम्ही काहीतरी वेगळंच करेल आणि हा अभिनवेश जसा बोलण्यात असायचा तसा देहबोली सुद्धा लावायचा बरं का म्हणजे त्या काळामध्ये मगाशी स्वामीजींनी नातणे सरांचं नाव घेतलं नातणे सर रायकर सर कोणकर महामुनी देवगी अशा काही तात्या पराडकर आणि महत्त्वाचं नाव म्हणजे शशी कसावा अशा लोकांना त्यांनी घडून आणलं की आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्याच्यामध्ये जे वयस्क होते जे 48-47 होते अनुभवी होते तेव्हा ते 60-65 होते आणि ते खरं म्हणजे कुठे ह्या कुठंच नव्हते बघा कुठंच नव्हते तर आम्ही आमचं मुलांनी भरवून केलं होतं सगळं पण का कोण जाणे त्यांना घरून आणलं गेलं आणि थोडंसं त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला मिळाला
तो असा की थोडस दोन तीन दिवस तंग वातावरण होत, गुन्हा कुठून करायचं शिक्षा होणार होती माहिती की त्यात काही शंका नाही, पण तो अनुभव वेगळा. आणि मग त्या ठिकाणी जे अनुभवी होते आत्मपेक्षा ठिकाणी त्यांनी थोडं इन्स्ट्रक्टरला ह्यांना सांगितलं की आमची तब्येत ठीक नाही, आम्हाला थोडंसं गावात घ्यायलाच पाहिजे वगैरे वगैरे
तेव्हापासून
हो. आणि मग त्यांना दवाखान्यात घ्यायला सुरुवात केली. मी मगाशी जी म्हणतात की स्वामीजी थोडे वेगळे, ती एक एक मुद्दे मी सांगते की मला ते प्रसन्न करणारे हा एक प्रसन्न करणारे की वेगळे असे असतात की आमच्यामध्ये ते सुरू झालं की आपण एका कुणीमध्ये दोन तीन दिवस काढले चांगले काही होतो म्हणतात काय कारण माहिती होतं काय काय होतं, त्यामुळं थोडासा अभ्यास वाचन चर्चा अशा सगळं सुरू होतं, पण बाहेर जाणं नव्हतं ते ह्याच्यामुळे सुरू झालं. आणि एक असं सुरू झालं मनाशी म्हणत होतं की बाहेरचं वातावरण कसं आहे ते बघण्यासाठी मग पोलीस सुद्धा आम्हाला सहकार्य करायचे काय दाखवण्यात जायचं. पण मगाशी म्हणलं तसं अभिनिवेश होता पुढे
स्वामीजी
आम्ही जायचं पण स्वामी त्यात कुठं गुंतले नाही.
तुझे स्वामीजी कधी झाले नाही तर
हा अलिप्त म्हणा, हा अलिप्त म्हणा हे जसं आहे तसं दुसरं असं. मगाशी मी शशिकाकांचा उल्लेख एवढा केला की पावले सार्वजनिक सगळ्या निमित्त की स्वामीजींचा पहिल्या भागात बारामतीत होता, त्यावेळेस आपण सगळे एम एसच्या हॉलमध्ये बारामतीचे सगळे बसलो. आता मला हे माहिती नव्हतं पण अगोदरच, पण तिथे सहज प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला आणि शशिकाकांनी एक प्रश्न, मला वाटतं काही जणांना आठवत पण असेल बारामती त्या कुटुंबात असतील, शशिकाकांनी एक प्रश्न विचारला स्वामीजींना. स्वामीजी तुम्ही मला त्या दिवशी असा विचारलं की तात्या पराडकर ते पण वयस्कर होते, तात्या पराडकर देवाचं नाव होतं मला एवढं आठवत नाही निश्चित, मग रामकृष्ण म्हणत असतील किंवा श्रीराम जयराम काहीतरी म्हणत असतील, तर ते म्हणताय तर तुम्ही असा प्रश्न विचारत होता त्यावेळेस की हे सवयीने म्हणताय किंवा भक्तीने म्हणताय हा 76 म्हणतो पुण्यात आल्यानंतर
स्वामीने हा प्रश्न शशिकाकांना
हा हे उलगडून सांगायचं कारण असं काय जसं म्हणजे निश्चित मला सांगत नाही शब्द, पण जसं म्हणतात ना थोडासा फ्लॅशबॅक असं काही थोडं जातं तसं हे म्हणतो 76 सांगतो तसं हे झालं शशिकाकांचा अनुभव की स्वामीजींचा तेव्हा नुकतंच पुण्यात बसून आलं की आम्ही सगळे एकत्र जमलो होतो त्याच्यानंतर परत एकत्र केले तर त्याच्यामध्ये हा विषय झाला होता. त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा स्वामीजींच्या मनामध्ये हा विषय होता आणि आमच्या मनामध्ये मात्र वेगळं होतं सगळ्या तारुण्य स्वरूप काय असेल ते असंच त्या कार्यक्रमामध्ये नंतर 77 कार्यक्रमामध्ये असंच परत एकदा आम्ही एकत्र झालो होतो आणि जेवण वगैरे झालं सगळं एका खोलीमध्ये बसलो आणि असं खरंच की प्रत्येकाने काहीतरी म्हणावं गाणं म्हणावं किंवा शक्यतो मात्र गाणं असंच ठरलं सगळ्यांनी आपापल्या आवडीचं गाणं किंवा कोणी म्हणलं तरी पद्य वगैरे सांगणार सगळे संपत्ती संस्था असल्यामुळं म्हणलं असेल मला ते पहिल्यांदा जाणवलं बरं का की अलिप्त म्हण म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये भाग घेणं आणि त्यातनं अलिप्त झटकन कसं होणं हे मला त्यावेळेस जाणवलं की म्हणजे कल्पनाच नव्हती की असं काही स्वामीजी म्हणतील म्हणून स्वामीजींनी त्यावेळेस भजन कुठलं म्हणावं तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे कल्पनेच्या शाखेत बोलायला गेलं स्वामीजींची भेट ही अत्यंत दुर्मिळ अल्प का खरं सांगायचं म्हणजे मी ते वाक्य बोलतच नाही पुढचं सांग नंतर मला कळालं स्वामीजी का बोलत नाही ते सुद्धा बारामतीच्या पहिल्या भेटीत येतच आपल्या रात्रीच्या आपण उतरवतो. त्यावेळेस स्वामींनी ते उद्धवून सांगितलं की शाळा सुटल्यानंतर म्हणजे हा का सगळा 73, 74, 75 सुटल्यानंतर मी गावाच्या बाहेर 2 मैलांवर टँक त्या कॅम्पवर जात असे. का जात असे हे काय आपल्याला आता सांगायला नको, कारण मला माझ्यापेक्षा तुम्ही ते जाणता जास्त की एकांत काय असतो हे त्या काळात.
पण त्यावेळेला तुम्हाला कधीच कळलं नाही
थोडस हे आपण जाणवायचो की ते भेटणं थोडस अवघड असेल, पण खेळण्यात वगैरे असे ते कायम पण असं की म्हणजे राजेंद्र थोरा सकाळी उठतो पावले साहेबांनी मला त्याचा उल्लेख केला सकाळी त्याला नेहमी आठवत गप्पा झाल्या की स्वामीजींची कबड्डी खेळतानाची पकड किंवा त्याची एंट्री कशी हे तो कायम सांगतो की मला स्वामीजींचा सुटीचं खेळ आवडतो. तसा प्रल्हाद खुमरे काटेवाडीचा त्याची पण आठवण अशीच आहे की कॉलेज घरापासून जेव्हा आढळून तरी त्याचं गाव 5 मैलावर कॉलेज 3-4 सुटलेलं असायचं, वाहनं नसायची, आम्ही एक डबल शिफ्ट त्यांना आपल्या घरी जायची.
स्वामीजींची मैत्री ही पूर्ण मैत्री असं म्हणता येईल अशा प्रकारची होती. आपण परत तुमचे बाकीचे खूप छान प्रसंग तुम्ही सांगितले त्याला परत लिहूया मानसिकतेच्याकडे थोडं बघूया. स्वामीजी आपल्या म्हणजे मला दोघांच्याबद्दल असं जाणवलं की तुमच्या दोघांचा मी मित्र पाहतात विश्वास नाही मला जेव्हा बोलत होतो म्हणजे गुरुभाव असाच त्यांच्या ठिकाणी दिसला.
त्यावेळेला आमचा मित्रभावच होता.
आता जेव्हा बोललो
आता आता काय आता मागं वळून पाहिल्यानंतर त्यांना जास्त वैशिष्ट्य जाणवतात बरं मुकुंदा. त्यावेळेला आदरभाव तर नक्की आम्ही एकमेकांशी फार आदरानेच होतो मुकुंदा खरं तर आणि मी आपली मुकुंदा म्हणाला तसं आम्हाला वाईट कधी काही भेटलंच नाही. मित्र चांगले भेटले, संस्कार चांगलं करणारे लोक भेटले. अगदी तरुणपणामध्ये देखील तरुण मुलं ज्या पद्धतीने गप्पा गोष्टी करतात बोलतात आमच्या मध्ये त्या गोष्टी कधी आल्याच नाही असं झालं. एक प्रकारे अतिशय आम्ही सगळे संधीचा प्रश्न होता म्हणजे दत्ता ज्या वातावरणात वाढला त्याच वातावरणात मी वाढलो. मुकुंदा ज्या प्रकारचं मुकुंदाचं घर होतं त्याच प्रकारचं माझं घर होतं. आम्ही सगळे जवळपास एका मशीत तयार झालो असं वाटतं. फक्त फरक स्वामीजींच्या संस्पर्शाचा त्या सगळ्या याच्यात मला मी स्वामीजींकडे आलो हे मला असं वाटतं की ही गोष्ट फार मोठी परिणाम करणारी आणि आता जो आदर आहे तेवढाही मुकुंदा हा आमच्या सगळ्या मित्रांमध्ये आदरणीयच होता. आणि दत्ता जोशींचं घर देखील अतिशय साधं आणि सुसंस्कारितच होतं. आम्हाला एकमेकांविषयी फार प्रेम जिव्हाळा. आता ही जी भावना व्यक्त होते ती माझ्या कल्पनेप्रमाणे माझ्या मते तेव्हा त्यांना काही जाणवलं असेल तरी आता ते जास्त स्पष्ट झालं असावं असं
तरी तिथं दोघांनी व्यक्त केलं की त्यांना आता ते सगळं कसं ते चालतं
अनुभव पाहतात. तर मुकुंदा म्हणाला की कबड्डी मी फार चांगलं खेळायचो, खरंच खूप चांगलं खेळायचो, पण मिलिंद दादांसमोर हे सांगणं योग्य नाही.
त्यांची तोपर्यंत झाली नव्हती मी, तर त्यांनी सांगितलं असतं की नाही.
मला स्वामीजी असं विचारायचंय की या दोघांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की ते आता त्यावेळेच्या मतांचा अरेतिरेमध्ये सुद्धा उल्लेख करू शकत नाही, म्हणजे अगदी मनापासून. तर त्यांच्या भावाचं एक प्रकारे रूपांतरण झालं, ते सख्य राहिलेला आहेच ते, म्हणजे तो इतिहास आहे. पण आता वर्तमान बघाल तर त्यांच्या अंतकरणात गुरु व्हावे आपल्याविषयी. आणि मला असं विचारायचं की आपल्या बाजूनी काय आहे, आपल्या मनात त्यांच्याविषयी काय व्हावं.
माझ्या बाजूने निखळ मैत्रीच आहे,
कारण जयंता खडकर सारखे किंवा अजून म्हणजे आपले तीन चार बालमित्र आपले ह्या परिवारात आहेत.
आजही माझ्या जवळ येणारी जी व्यक्ती आहे तर ती माझ्या जवळ यायला खूप लोक इच्छुक असतात, पण अशी जुनी व्यक्ती जेव्हा येते तेव्हा काहीच पारख्याचं राहिलेलं नसतं. फार पूर्वीपासून सगळं माहीत असतं, त्यामुळं अशा व्यक्तींशी एका क्षणात नाळ जुळून गेल्यासारखं असं मला वाटतं. आणि जशी आता इथं पण बाहेर गेलो तर मी आणि दत्ता एकमेकांना टाळ्या देतो. एकदा मला दत्ता असं म्हणाला की हे अशा गंभीर वातावरणात आपण एकत्र जमतो, केंद्रात येतो, तुमच्या घरी आलो तरी, तर आपण जरा मोकळं तुम्ही आणि जयंत आमच्या घरात आपण कुठेतरी हॉटेलमध्ये भेटतो असं मला. तर आम्ही एका हॉटेलमध्येही गेलेलो.
स्वामीजी आता तुम्ही वाचून याची पारखायचं काही राहत नाही, तर एखादी व्यक्ती येते तर तुम्ही नक्की त्याच्यातला कोणता गुण सगळ्यात जास्त तुम्हाला आवडतो की ज्यामुळं तो तुमच्या जवळ येऊ शकतो किंवा पारखायची सगळं असेल ते हा प्रश्न जरा होत.
खरं म्हणजे कोणीही जवळ येतो तेव्हा मी त्याच्यावर विश्वासच टाकतो. मी संपूर्ण विश्वास टाकून त्या व्यक्तीशी वागतो आणि मग ती कशी वागते ते जसं समजतं तसं पारख होतं असं मला वाटतं. म्हणजे खाजगी संवाद, केंद्रातल्या गोष्टींचे संवाद, व्यक्तिगत संदर्भ, या सगळ्याबाबत मी सर्वांबरोबर ट्रान्सपरंट असतो आणि मग त्या व्यक्तीच्या अनुभवाने ती जवळ अथवा दूर जाऊ शकते. मी सगळ्यांना येईन त्याला जवळच करतो असं मी करतो.
पण असा एखादा गुण तुम्हाला खूप आवडणारा असा कोणता सांगता येईल का की
मला मनाचा सरळपणा खूप आवडतो. तसंच साधनेबद्दल, साधना हा खूप शब्द झाला, पण काही चांगलं जे आहे त्याच्यावर श्रद्धा असणारी व्यक्ती मला आवडते. मला बुद्धिवादी आणि तर्कनिष्ठ देखील आवडते, पण ती नंबर दोनवर सुद्धा आहे. श्रद्धावान व्यक्ती लवकर भावते. मी सुद्धा श्रद्धावानच आहे, माझ्या ठिकाणी तर्कबुद्धी आहे पण मी ती फार वापरत नाही. अगदी वेळाली तर एवढी मी श्रद्धेने आणि विश्वास टाकूनच वाटतो. आणि तशीच व्यक्ती माझ्या एकदम जवळ येते जी सारखीच पारखत राहते, तर ती त्या व्यक्तीची एक न कळत नजर तुम्हाला जाणवतो आणि ती नको वाटायला लागते. अशा व्यक्ती मग त्याला अंतरावर राहतात आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे असं मला वाटतं.
मानसी चर्चेकडे आपण घेऊया. मानसी काही तुझ्या बाबतीत ज्याला संसार देखील दुखावला, त्रिभुजात आपले तुळला असं काही कधी झालं नाही. तुझी आलीच ती वेळी तू फॅमिलीमधनं तिथं आली आणि स्वामीजींच्याकडे येऊन तू सहज स्वामी रघुनाथांच्याकडे येऊन सहज तू स्थिरावली. तर स्वामींचा कोणतं असं तुला काय जाणवलं असतं की ज्यामुळे तुला पहिल्या भेटीपासूनच तू म्हणलीस की तू इथे यायला सुरुवात झाली, ती परत कधी थांबली नाही, तर असं काय वाटलं तुला ते काय जाणवलं? स्वामीजींकडे
येण्याच्या आधी माझं आपलं जीवन होतं ते एका चौकटीत असल्यासारखं होतं. काही खरं कमी नव्हतं, कसं दुःख नव्हतं, काही नव्हतं, पण तरी सुद्धा मला सतत ते अपूर्णता जाणवायला लागली. आणि एखाद्या वाहत्या प्रवाहात आपण एखाद्या मोठ्या सापडावं आणि गटांना ठेवावं तसं काही तुम्हाला संसारात असं वाटत होतं की हे नक्की आपण काय करतोय, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. आणि माझ्या जीवनात भगवंत हा मला प्राधान्याने हवा आहे, मला भगवंताला कधी विसरायचं नाही अशा काही विचार माझ्या मनात
वाचलं होतं किंवा काही
नाही
हा अचानकच विचार कसा भाग्यवान मानायला पाहिजे.
आणि खरंच आहे, आणि त्याच्या मला फक्त हे विचार चालू झाले आणखी मला आम्हाला दोघांनाही गोंदवलेला जाण्याचा योग आला. आणि गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आम्ही करत आलो. आणि मनातल्या मनात मी थोडंसं नामस्मरण करायला लागले कारण तिथे महाराजांनी लिहून ठेवलं की जिथे नाम आहे तिथे मी आहे, त्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि नाम घेण्यास सुरुवात केली. अगदी म्हणजे काही त्याला बैठक नव्हती, आम्हाला मनातल्या मनात घेत होते, पण तरी सुद्धा काही बाई मला थोडंफार समाधान शांती त्यातून मिळायला लागली असं मला निश्चित जाणवतं. आणि अशातच आम्ही एका ठिकाणी आम्ही दोघीही व्यायामाला जायचो. तिथे आमचे दादा होते आणि अभय कुमारांशी भेट झाली आणि मग त्या दोघांनी या केंद्राबद्दल सांगितलं आणि तिथे आम्हाला केंद्राची माहिती झाली. आणि स्वामीजींचं मला प्रथम दर्शन हे पंकजदादांच्या कोथरूडला जे उपकेंद्र चालतो ते तेव्हा कमलापूरकर राजेंच्या आणि तेव्हा ध्यानात त्या दिवशी केंद्र होतं. स्वामीजी त्यावेळेस 2 ते 2.5 महिन्यांनी उपकेंद्रात ध्यानाला येत असत, तर त्यावेळेस मी तिथे गेले होते. म्हणजे मला माझ्या पतीने सांगितलं की स्वामीजी येणार आहेत तर तू येशील का, तर मी लगेचच तयार झाले. आणि तिथे ध्यानाचं केंद्र आहे म्हटल्यावरही मला ते जास्त त्याचं आकर्षण वाटलं कारण मला तेव्हा नामस्मरण करायला लागल्यावर थोडंसं ध्यानाला पण बसावंसं वाटत होतं, पण मला कसं बसायचं किंवा कोणाचं मार्गदर्शन नव्हतं, तिथेच विचार होते मनात. आणि ते केंद्र झाल्यावर सर्वांनी नमस्कार केला, तसा मीही स्वामीजींना नमस्कार केला फक्त जरा दुरून केला. आणि स्वामीजींनी मला प्रति नमस्कार केला की मला तिथे खूपच वेगळेपणा जाणवला. पंकजदादांनी स्वामीजींशी ओळख करून दिली. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी यांना कुठेतरी पाहिलं आहे असं ते का म्हणाले मलाही माहिती नाही.
पण मी काय ऋणानुबंध
कदाचित हो तसंच मलाही तसंच वाटतं.
तुमच्या डोळ्यात
निश्चितपणे आणि स्वामीजींचे ते दर्शन झालं मला ते खूप तिथे मला पावित्र्य जाणवलं. तेव्हा ते वयाने साधारण 40 आसपास असतील, पण तरीसुद्धा ही खूप मोठी महान व्यक्ती आहे हे मला तिथे निश्चित जाणवलं. आणि त्यांच्या डोळ्यात एक लहान मुलांच्या डोळ्यात आपल्याला ती निराकर्षता दिसते किंवा केवळ आनंद दिसतो तसंच दर्शन मला स्वामीजींच्या डोळ्यात निश्चितपणे झालं.
तू अगदी योग्य असं वर्णन केलंस डोळ्यांचं असं की निराकर्षता लहान मुलांचं जे असतं त्या शहर आपल्याला त्यांना उचलून घ्यावासं वाटतं.
आणि तेव्हा मला स्वामीजींच्या कृपेचा निश्चितपणे अंतःकरणाला स्पर्श झालेला होता कारण आम्ही परत जेव्हा घरी निघालो तेव्हा मला घर पोहोचेपर्यंत मला वारंवार डोळ्यात पाणी येत होते. तरी आतमधनं एक अशी तरी ओढ निर्माण झाली होती. आणि माहिती नाही आम्ही दोघे केंद्रात अगदी नियमितपणे त्याच्यानंतर यायला लागलो. आणि एक मला सांगा सांगतो की सुदैवाने स्वामीजींवर श्रद्धा असण्यासाठी माझी बुद्धी तर्क शंका हे कधीच आड आलं नाही, हे माझं भाग्यच नसते.
मला फक्त एकच गोष्ट असं सांगायचं होतं की स्वामी माधवनाथ म्हणतात की अध्यात्मनगर लांबच्या आपल्या मायापाटींच्या जामनगरातले जे झाड आहेत तिथल्या व्यक्तीला काही की तिच्या डोळ्यावरच मी ओळखतो की ती कशी आहे म्हणून असं स्वामीजी त्याला एकदा म्हणलं तर मला आठवतं. अभय कुमार तुम्ही स्वामींच्याकडे आलात आणि तुम्ही चार्टर अकाउंटंट व्यवसायाने असल्यामुळं मंडळाचं जे आर्थिक काम जे आहे, आर्थिक व्यवहारासंबंधीचं काम, त्याच्यामध्ये सहभागी झाला किंवा तुम्ही आपणहून सहभागी झालात, त्याच्या वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की मला त्याचं ज्ञान असतं पण मी पुढे येत नाही, असं तुमच्याकडनं कसं झालं? तुम्ही पुढे आलात, नुसते सहभागी झालात असं नाही तर तुम्ही अक्षरशः तुमच्याशिवाय कार्यात तुमच्या आर्थिक व्यवहारात पुढे जाणं हे थांबायला लागलं, याचं कारण तुमचं मत हे खूप नवलाचं नवलिक असं होतं। त्यातून स्वामीजींचं जे आर्थिक व्यवहारांच्या बाबत जे तत्वज्ञान किंवा विचार जे होते स्वामी नखरेनाथांचे, की जे ज्याला ट्रान्सपरन्सी म्हणता येईल किंवा शुद्धता म्हणता येईल असे तुम्हाला निश्चित जाणवले असतात, तर तुम्हाला तुमच्या बाजूने जेव्हा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट म्हणून एकदा बघताय त्याच्याकडं, तर तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं? कारण तोपर्यंत तुम्ही अनेक संस्थांचं ऑडिट केलं असणार, अनेक संस्थांशी संबंध आलेला असणार, तर तुम्हाला काय जाणवलं असं वेगळं?
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय पूर्वजन्मीचे पुण्य असेल पण कल्पना नाही, पण स्वामीजींनी पहिल्या दिवसापासूनच मला त्यांच्या जवळ घेतलं, त्यांच्या घरचे सगळे मला जुनाट सोयरी कसल्याप्रमाणे असतात। त्यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला शिक्षण लवकर संपल्यामुळे व्यवहारात पटकन पडलो, त्यामुळे एक काठिण्य आलं होतं, परंतु मधुराताई आणि स्वामीजींनी मायेचे पुंखर घालून ते काठिण्य विरघळवून टाकलं। मी स्वामीजींना हट्ट केला होता की मी रोज सकाळी तुमच्याकडे ध्यानाला येते, तो हट्ट देखील त्यांनी पूर्ण केला। त्याच्यामागे हेतू असा होता की ध्यान साधनेमध्ये आपली प्रगती लवकर व्हावी, आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे स्वामीजींचं जीवन आपल्याला जवळून पाहता यावं। कारण काय होतं की आपल्याला असं वाटतं की संत संतांच्या ठिकाणी असतात आणि आपण आपल्या ठिकाणी असतो, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही, तर ही दरी कशी कमी होईल यासाठी म्हटलं स्वामीजींकडेच गेलो तर आपल्याला ते जवळून अनुभवायला मिळेल। आणि तसं स्वामीजींनी मला जवळ केलं, एवढंच नाही तर पूर्वी म्हणजे याला एक व्यवस्थित स्वरूप येण्यापूर्वी भेटीगाठींना स्वामीजी वैयक्तिक भेटीगाठी करायचे आणि बंदिस्त खोलीत ते बसायचे, त्यावेळेला ते मला जवळ घेऊन बसायचे। कारण माझा एक स्वभाव होता की मला काही शंका आली की मी लगेच स्वामीजींना विचारायचं, तर कदाचित त्यामुळे स्वामीजींनी मला तसं जवळ घेतलं असतं।
म्हणजे मला असं वाटतं की आपलं भाग्य आहे की आपल्याला ज्याला ॲक्सेसिबिलिटी म्हणतात की सहज उपलब्ध होतील असे सद्गुरू
मिळाले। तसेच
माझ्या मित्राचा तो जातो त्यांच्याकडं, त्याला म्हणलं ते कधी सावधपणे त्यांना भेटलात, तुम्हाला भेटणं होतच नाही म्हणला, आणि जातो तिथं म्हणला, मग ते एकदा दर्शन देतात सगळ्यांना आणि मग आम्ही परत येतो म्हणला, म्हणजे आता वर्षातून मी एक दोनदा जातो म्हणलं। मग म्हणलं तुझ्या शंका असतील, तुझे काही प्रश्न असतील, तुम्हाला पुस्तकं वाचायची म्हणलं, त्यातनं बघायचं का येतात का म्हणून। मला तर खूप मोठं भाग्य की आपल्याला असे सद्गुरू मिळाले।
मी पण असं खूप ठिकाणी फिरलेलो होतो, म्हणजे स्वामीजींकडे येण्याअगोदर नगरचे जे क्षीरसागर महाराज आहे त्यांच्याकडे मी जायचो, तर त्यांच्याकडे हेच डिफिकल्टी होती की ते रोजचे भेटायचे नाही किंवा पुणे आणि नगर दूर असल्यामुळे शक्य नाही। एकदा मी त्यांना कळवळून मनातून प्रार्थना केली, कारण ते म्हणायचे की संत सज्जनांसमोर जी आपण प्रार्थना करतो ती आपली पूर्ण होते। तुम्ही त्यांना प्रार्थना केली की मला पुण्यामध्ये काही अशी व्यवस्था होईल का की मला रोजचं मार्गदर्शन मिळेल, आणि गमत तुला सांगतो की आठवड्यानंतर स्वामीजींची जागवेट झाली, त्याचे आपल्याला अनुभव येतात ते। तर स्वामीजींबरोबर हे सगळं बसत असताना मला खूप शिकायला मिळालं, म्हणजे थोडंसं एक कार्याच्या अंगाने आधी सांगतो मग आपण इन्कम टॅक्स येते याच्या दृष्टीने पाहू। एकदा स्वामीजींकडे एक सदनघरच्या भगिनी आल्या होत्या, औंड साईडला त्यांचा मोठी वास्तू होती आणि त्या वास्तूमध्ये एक मोठा हॉल होता, तर त्या ठिकाणी मी त्या काही पारमार्थिक कार्य करायचे, निर्णया सत्पुरुषांना बोलून त्यांच्याकडनं प्रवचनं त्या ठिकाणी व्हायची, साधना व्हायची। तर त्या स्वामीजींकडे अशासाठी आलं होतं की स्वामीजींना ते म्हणाले की तुम्ही पण माझ्याकडे प्रवचनाला याल का। ही गोष्ट एक 15 ते 16 वर्षापूर्वीची असेल, जुनी गोष्ट आहे। तर स्वामीजी म्हणाले की त्यावेळी नोकरी करायची, ते म्हटले की माझे तीनचार रोज कार्यक्रम असतात आणि दुपारी मी बँकेत नोकरीला जातो, तर त्यामुळे मला दुसरीकडं प्रवचन करायला जाणं शक्य नसतं। म्हणजे स्वामीजींनी अप्रत्यक्षरित्या त्यांना नाही असंच सांगितलं, करता भगिनी पण कशा शिवत होत्या आणि
समोरच ते गोष्ट झाली,
माझ्या समोरच झाली म्हणजे स्वामीजी मी आहे त्यावरती फार मोठ्या घरच्या त्या भगिनी होत्या. तर स्वामीजींना त्या तरी मागे लागल्या, तर स्वामीजी ऐकत नाही पाहिलं. त्यांनी एक गोष्ट ज्या बोलल्या की स्वामीजी आमच्याकडे जे प्रवचनता देतात त्यांना आम्ही चांगली डिझाईन देत होतो, म्हणजे जवळपास 10,000 रुपयाचं पाकिट तरी आम्ही देतो.
हे
तेव्हाची गोष्ट आहे,
4 सौची
त्यावेळेला ही रक्कम तशी मोठीच होती, आजही मोठी. तर स्वामीजी मात्र त्यावेळेला स्पष्टपणे म्हणजे की मी हा जो परमार्थ करतो तो स्वामीचं सुख आहे करतो, परमार्थामधून कुठलीही उत्पन्नाची असं मला अपेक्षा नाही. उपजीविकेसाठी मी जी नोकरी करतोय त्यातून त्याचं उत्पन्न माझं मी समाधान आहे. आणि माझे स्वामी मात्र स्वामी माधव नाथ यांनी कधी शुद्ध परमार्थाव्यतिरिक्त कुठली गोष्ट केली नाही, त्यांनी परमार्थाचा कधी बाजार मांडला नाही. त्यामुळं जर तुम्ही बेजारीसाठी मी असं करतोय असं वाटत असेल तर कृपा करून तसं समजू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडे तिथे येणारे जे उच्चापटू सोटे आहेत त्यांचं काही पारमार्थिक नुकसान होत आहे मी न आल्यामुळे, तर तुम्ही त्यांना घेऊन केंद्रामध्ये आम्हाला आनंद होईल. तर अशा प्रकारे स्वामी शुद्ध परमार्थाच्या बाबतीत अत्यंत सावध असतात. ही गोष्ट अशी की एकदा आम्ही याचं काम करत होतो, गुरुपूजन समितीचं काम करत होतो. स्वामीजींचं घर छोटं होतं, मी मानसिकताई गिरीश ओढे आणि गिरीश फाटक अशा आम्ही त्या समितीमध्ये होतो. तर काहीतरी खूप गर्दी झाली आषाढी एकादशीला, म्हणून बिल्डिंगमधले काही फ्लॅटमध्ये साधक बसले होते. तर चुकून काही मागणं आलेले साधक पुढे गेले, पुढचे मागचे साधक तसे करायचे होते. तर एका साधकाने आमच्याकडे तक्रार केली. तर आमची अशी पद्धत होती की जे काही बरं वाईट असेल ते स्वामीजींना नंतर सांगायचं. स्वामीजींना ही त्रुटी सांगितल्यावर आम्हाला वाटलं स्वामीजी म्हणतील की आता एवढा मोठा व्याप चालू असतो तर होते असे एखादी छोटी घटना. पण स्वामी एकदम गंभीर झाले आणि म्हटले की याचा अर्थ तुमच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन दिसत नाही, असं कसं झालं? तर म्हटलं स्वामीजी मला वाटलं की इतर दोघं जण ते पाहतील, व्यवस्था पाहतील. स्वामीजींनी त्यांच्याकडे बघितलं तर ते पण प्रामाणिकपणे म्हणाले की आम्हालाही वाटलं की इतर दोघं जण ती व्यवस्था पाहतील. तर स्वामीजी म्हटले की वाटलं हा शब्द आला ते खूप सावध व्हावं, वाटणं या शब्दामुळे खूप गोंधळ होतात. आपल्या विचारांची क्लॅरिटी पाहिजे, सुस्पष्टता पाहिजे. आपल्याला काही एखादी गोष्ट वाटली तर ती लगेच नक्की करून घ्यावी. आणि मग त्यांनी संघातला एक प्रसंग सांगितला. असं म्हटले माझ्यासमोर एकदा पुण्याच्या संघाच्या ऑफिसमध्ये अशी घटना घडली की पुण्याचे पदाधिकारी दोघां कार्यकर्त्यांना म्हणत होते की अरे नागपूरचे जे मोठे पाहुणे आले 6:30 गाडीने तर त्यांना आणायला तुम्ही दोघांपैकी कोणी गेलं नाही, असं का झालं? तर त्या दोघांनी हेच उत्तर दिलं की मला वाटलं हा जाईल म्हणून. तर तेव्हा ते म्हटले की असं वाटला हा शब्द आला की काम बिघडलं म्हणून समजायचं. तर तेव्हापासून मग स्वामीजींच्या संपर्कात आल्यानंतर कुठल्याही समितीचं काम करत असताना आम्ही प्रत्येक गोष्ट त्या समितीच्या सभासदाला किती बारीक असो सांगत असतो आणि क्लॅरिटी ऑफ थॉट्स ठेवतो.
आपण परत साक्षीला एक अभंग भजन सांगणारे साक्षी ते सांगेल, आपण परत बघूया. साक्षी शेठ साक्षीचं थोडक्यात ओळखलं सांगायचं नाही तो दिलीपची मुलगी आणि प्राध्यापक दिलीप शेठ जे आहेत त्यांचे कुटुंब हा कुटुंबीने नाच मी दुसरं ते आजोबा घालत नाही अजून मला तो काका वाटतं काय करू शकतो त्यांनी मला आता थँक्यू म्हणलं बरं का कार्यक्रम करणार आहोत. काल स्वामीजींनी ज्यांचा उल्लेख खूप प्रेमाने आणि आदराने केला तो म्हणजे अण्णा पाटील. आपल्या सगळ्यांनी काल ऐकलं स्वामीजींच्याकडनं की आपलं जो भोगावचा साधकाश्रम जेव्हा चालू झाला त्यावेळेला तिथं पहिल्यांदा हजर असणारे जे कोणी होते संजय अण्णा पाटील ते तिथं 2 महिने येऊन राहिले पण त्यामुळं आपलं दुर्गा साधकाश्रमाचं काम जे आहे ते अत्यंत सुरळीतपणे चालवायला मदत झाली. आज आपण अण्णा पाटलांचा तुझ्या आपल्या सगळ्या आपण जो कोणी तिथे गेलो असू दुर्गाला सगळेजण गेलेलो आपण आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या सगळ्याचा चहा देणारे जर कोणी असतील तर अण्णा असतात. तर अण्णा वेळ कसा चालला आहे हे खरं म्हणलं तर कळत नाही आहे आणि आता कावण्याचा भागलं आहे असा आपला कार्यक्रम संपणार आहे खरं. मी आता तुमच्याकडे परत येतो की आरके वहिनींच्याकडे येतो अकोला नगरची रहित की आरके शेठ जे आहेत त्यांच्या आरके वहिनी पत्नी आणि त्या स्वामी मोठ्या स्वामींच्याकडे येत असतात आणि मग तसंच त्या स्वामी मकरांनाथांच्याकडे यायला सुरुवात झाली. तुम्ही आठवणी असं म्हणलात की स्वामीजींनी घर ठेवल्यानंतर स्वामी मकरांना तुमच्यासाठी सहज गुरुस्थानी झाले तर कसं काय ते कारण झालेलं का कसं काय तुमच्या मनाचे परिवर्तन जे आहे किंवाही सहज त्याला परिवर्तनही म्हणता येणार नाही करायचे ते सहज कसं काय घडलं काही सांगायचं आहे.
तसा तर प्रश्न गजानंदा अवघड विचारला असं मला वाटतंय आणि सोपाही वाटतंय. खरं सांगायचं म्हणजे स्वामीजींकडं आम्ही ज्या वेळेला आलो तुम्ही म्हटलं मोठ्या स्वामीजींकडे आला आणि तो प्रवास सहज कसा झाला तर त्याकडे पूर्व पुण्याई म्हणता येईल त्या मागच्या जमीची पुण्याई या निमित्ताने म्हणा किंवा साधू संतांच्या भगवंताच्या कृपेमुळे स्वामी माधवनाथांकडे आम्ही आलो.
तुमच्याकडे पूर्वीही वारकरी संप्रदायाचं खूप उद्भव मोठमोठ्या संतांची सुरू होती बरोबर
साधू संतांच्या वारकरी संप्रदायाचा वारसाच आमच्याकडे पहिल्यापासूनच घराण्यामध्ये आहे आणि होता येईल त्यामुळे सर्व साधू संत घरी येतच आहेत. आरके शेठला मित्रांनी त्यांच्या सांगितलं स्वामीजींचा पत्ता आणि आम्हाला दोघांना एक छंद होता की कोणी जर सांगितली या ठिकाणी साधू आहेत कीर्तन आहेत तर आम्ही आपलं जावं त्या साधूंकडे त्यांची काहीतरी प्रवचन ऐकावं किंवा काय ते सेवा मिळाली हा आमचा एक भाव दोघांचा होता.
अजूनही
आणि त्या निमित्ताने आम्ही खरं तर स्वामीजींकडे आलो. स्वामीजींकडे मला वाटतं 1991 साली आलो आणि नंतर एक आम्ही 1-2 वेळेला आलो असेल असं मला वाटतं आणि आम्ही अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतल्याच्या नंतर मला ते स्वामीजींना पॅरालिसिसचा काही असं अटक आला आणि नंतर आम्ही थोडंसं अतिशयक येत होते पण मला येणं जमलं
नाही.
आम्ही राहत होतो आणि 1992 साली मला वाटतंय 1992 ते 96 हा प्रवास मी तुम्हाला सांगते थोडक्यात. खरं तर मला जे आठवतंय ते सांगते त्या काळामध्ये आम्ही केंद्रात आल्यानंतर अतिशय आम्ही लांब आत होतो अतिशय पुण्यात यायचे आणि पुण्यात आल्यानंतर ते आम्ही तसंच प्रवचन लिहायचे तर मला येणं जमत नसायचं
बरोबर
आणि एकदा असं
रविवार
मोठं होतं आणि लांब होतं आणि मी आज हे रविवारच्या दिवशी मला म्हटले तू येतेस का प्रवचनला. त्या काळी स्वामी मोठ्या स्वामीजींच्या प्रवचन महिन्यातून एकदा व्हायचं, अध्यात्म मंडळ जाणार त्या प्रवचनाने यायचे. आणि स्वामींची प्रवचन खूप प्रभावशाली किंवा माझ्या अंतकरणाला खूप भावलेली होती. आणि एक सांगते मी, मला असं वाटत होतं त्यावेळेला, ज्यावेळेला मी आले अनुग्रह घेतला त्यावेळेला, की हे साधू संत आपल्या घरी येतील का बरं, ह्या एक ओढीने एक आकर्षण माझ्या मनाला होतं. नंतर स्वामीजींना त्यावेळेस साधक झालं. पण ज्यावेळी मी ज्यांना चालले आले प्रवचनला आणि अतिशय मला म्हटलं सर येतीस का तू, तर मी म्हटलं मला स्वामींच्याच प्रवचनला यावं वाटतं. तर ते म्हटले काही ज्येष्ठ साधकांची प्रवचनं असायची तर असं लागत, ते पण छान असतात, तर माझी काही जास्त ओळख नाही हो, आणि मला कसं तिथं संकोचल्यासारखं वाटतंय, तर मी काही येत नाही. अगं तू सर तर खरं म्हटले, पण त्याच्या अगोदर मात्र त्यांची आणि स्वामी मकरनाथांची ओळख झालेली होती. ते मला म्हटले तू कर, पण मी त्यांच्याबरोबर त्या दिवशी आले आणि ज्या दिवशी मी प्रवचन आले त्या दिवशी मात्र स्वामीजींचं प्रवचन होतं अध्यात्म मंडळ जमला, ते श्रद्धावान लगते. त्या श्लोकावरती स्वामीजींचं प्रवचन होत. आणि खरंच सांगते गजानन दादा, स्वामीजींचं प्रवचन ऐकलं आणि मला असं वाटलं की प्रती स्वामी माझं नातं बोलतायत, माझं सगळूच बोलताय. आणि प्रवचन झालं आणि मला आठवत आहे की आम्ही दोघे जर खाली आलो रस्त्याच्या पलीकडे तिकडे झाडाच्या तिथे आम्ही उभे राहिलो आणि स्वामीजी आले आणि हर्षशेठ बरोबर बोलायला लागले. आणि हर्षशेठचा एक भाव म्हणजे श्रद्धा त्यांचे भाव, त्यांनी वाकून नमस्कार केला स्वामीजींना आणि म्हटले स्वामीजी प्रवचन खूपच सुंदर झालं. म्हणजे त्यांनी त्यांचे भाव व्यक्त केले, पण मध्येच मी त्यांना थांबवून म्हटलं, मला सांगायला सुद्धा अवघड वाटते किंवा ओसाळ्यासारखं वाटते, मी स्वामी मकरनाथांना म्हटलं मला तुमचं प्रवचन इतकं भावलं, पण ज्यावेळेस तुमचं प्रवचन असेल तेव्हा तुम्ही मला फोन करताल का बरं. इतकं म्हणजे मी खूप लांब राहते हो आणि हे अतिशय देत ना, म्हणजे खाली आले पुण्यातून की प्रवचनला येतात. आणि मला खरंच त्याच वेळेला मी स्वामीजींना म्हटलेलं होतं की मला आज तुमचं प्रवचन मोठ्या स्वामीजींसारखं भावलं. आणि खरंच सांगू मला स्वामी मकरनाथ म्हटले एवढंच नवीन मी तुम्हाला फोन करत जाईल. 1992 ते 96 या काळापर्यंत ज्या ज्या वेळेला स्वामींची फोन प्रवचन असायची त्यावेळेला मोबाईलची व्यवस्था नव्हती आणि माझे स्वामीजी मला फोन करायचे.
अक्षरशः म्हणजे आपले लाड कोरोना ज्याला म्हणता येईल, इच्छा कोरोना असं म्हणता येईल.
आणि त्याच दरम्यान काळ बघता बघता पुढे जात होता. 1996 कधी आले गुरु पौर्णिमेचा तो दिवस स्वामी माधवनाथांनी देह ठेवला, तो आपल्या सर्वांसाठी धक्कादायक तसाच मला धक्का बसला. स्वामी गेल्यानंतर एक मला वाटतं 2 महिन्यानंतर स्वामीजी आणि मधुरा मावशी वाईला जाताही ती काय आमच्या घरी आले होते. आणि मला नेहमी असं वाटायचं की स्वामी माधवनाथ आमच्या घरी यावे, तो माझ्या मनाची खंत माझ्या मनातच राहील. आणि स्वामी बोलून पण त्यावेळेला
धक्कावलं.
स्वामी माधवनाथांची जी बाबतीत मी सांगते जी माझी अपूर्ण इच्छा राहिलेली होती ती स्वामी मकरनाथांनी सर्व माझी लाट. त्यावेळेला अशा मोठ्या गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमात म्हणा किंवा गुरुसवणामध्ये सर्वजण स्वामींबद्दल मोठ्या स्वामीजींबद्दल बोलायचे आणि मला ते असं खंत वाटायची की आपण खूपच दूर राहिलो ना. तसं तर आम्ही 82 सालापासून वेंगाळ काकूंच्या पुढच्या गणित हर्षशेठचे मित्र धावडे साहेब म्हणून त्यांच्याकडे आम्ही स्वामीजी येत होतो, पण 10 वर्ष लागली आम्हाला तिथे येण्यासाठी. आणि मला ती खंत राहून गेली.
स्वामीजींनी उचलून डोक्यावर घेतलं, तुमच्या दोघांचा भाव असा आहे, पण तुम्ही बॅडनस झाले
आणि स्वामीजींनी खरोखर स्वामी मात्र नसाने माझे सर्वच लाड अगदी तो दिसताची वेगळा आली कधी स्वरूप मिळाले देहाच्या अंगाने जरी स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरनाथ वेगळे जरी दिसत असतील तरी माझा भाव आमचा घरोबा त्या काळामध्ये ज्यांना ते सांगणं इतका प्रगल्भ झालेला होता की मला आठवत आहे की केदाराणी मंदिर इतके छोटे छोटे असताना खरं तर इथे सर्वजण ज्ञानी मंडळी आहेत आणि साधी मंडळी आहोत आणि आमच्याकडे भावच आहे स्वामीजी तुमच्याकडे ज्ञान नाहीये तर्कबुद्धी नाहीये मी तुम्हाला सांगेन ज्ञान तर बिलकुलच नाहीये पण साधूची सेवा करावी आणि साधूच्या भावात राहावं नवे मी सांगेन की या केंद्रामध्ये स्थिर होण्यासाठी स्वामी मकरनाथांमुळेच आम्ही उभा आहे नवे आमचं कुटुंब आणि सर्व स्थिर झालं असं स्वामीजी त्या काळात आम्हाला 2 महिने सुद्धा 4-1 वर्ष असेल आम्ही केंद्रात आलेलो केदार मंदार लहान होते पण आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं आणि त्यांच्या आणि ती केंद्रातली मला असं वाटतं की स्वामीजी किती काळजी घेत होते की एखादी केंद्रात व्यक्ती आली तर ती या केंद्राच्या कामामध्ये स्वामीजी त्याला कोणत्याही म्हटलं की दररोज थोडा तरी केंद्राच्या बाबतीत विचार करावा की आपण केंद्राकरता काय करतो आणि मला असं वाटतं स्वामी मकरनाथ पहिल्यापासूनच केंद्रात केंद्रात किती विचार करत होते की केंद्रातल्या येणाऱ्या व्यक्तीला ती केंद्राची निगडीत राहावी म्हणून स्वामीजी किती प्रयत्नशील होते काही सुद्धा त्यांचा स्वार्थ नव्हता आणि मला असं वाटतं माझं इतकं स्वामीजींवरती मोठ्या स्वामीजींवरती इतकं प्रेम होतं ते घरी आले नाहीत पण शेवटच्या दिवशी जातात होता मात्र ते देहाने नसतील तरी पण तुम्हाला भेटून गेले मात्र स्वामीजी निश्चितच मी तुम्हाला सांगितले मोठे स्वामीजी मला भेटून गेलेत माझ्या घरी प्रारंभातून येऊन गेलेत
तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या सगळ्या कुटुंबावरती जे स्वामीजींचं म्हणजे मोठ्या स्वामींचं आणि मकरनाथांचं प्रेम जे आहे तो प्रेम खरंच कोणालाही हवंसं वाटणार असं
आणि मोठ्या स्वामीजींनी साधी स्वामी मकरनाथांना अधिकार दिले मोठे स्वामीजी मला इतके प्राणप्रिय आहेत तर माझा प्रवास अगदी नैसर्गिकचरित्या माझ्या गुरूंबद्दल मी आनंदी आहे स्वामीजी माझ्या गुरूंनी तुम्हाला पद दिलेलं आहे उत्तराधिकारी पद हे माझ्या गुरूंनी तुम्हाला दिले त्यामुळे मी माझ्या गुरु तत्वास एक निष्ठ आहे तुम्ही माझे गुरु
काकू तुम्ही जे उत्तर दिलं ना ते खरं उत्तर होतं बाकी सगळ्या उत्तरात मी आता ज्ञानांच्याकडे येतो आणि परत तुमच्याकडे येतो तुमच्याकडे अजूनच छान आठवण मला माहिती आहे आता मिलिंदादा म्हणतात मी सगळ्यांना म्हणतो परत येतो माझी इच्छा तर आहे स्वामींच्याकडे आपण असंच म्हणत त्यांना बांधण्यासाठी पंच्याण्णव सगळे आपण स्वामींच्याकडे आलात आणखीन मग कामाच्या निमित्ताने सुद्धा स्वामी माधवनाथांचा तुमच्याशी काही संबंध आला की ज्ञानेश्वरी प्रचारक आणि त्याचबरोबर स्वामी मकरनाथांचा हळूहळू काही व्यवहाराच्या अंगाने याचा संबंध यावी लागला तर तुम्ही खूप ठिकाणी गेलेला होता म्हणजे तुम्ही त्याला प्रख्यात यश बांधकाम व्यावसायिक असं होता मग तुम्ही जग बघितलेलं होतं तुम्हाला केंद्रामध्ये किंवा स्वामींच्या असं काय जाणवलं काय दिसलं तुम्हाला आणि तुमचा जो पहिला जो मोठ्या स्वामींच्या बरोबर जो ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाच्या दृष्टीने जो संबंध आला त्यांना थोडक्यात सांगायचा
साधारण 95 काळ आहे त्यांनी भेटेमध्ये मी आर्केशेठ मला बरीच वेळ विनंती करत होते की केंद्रामध्ये या
आर्केशेठ तुम्ही आलात
हा ते खूप मला खूप दिवस विनंती करत होते की चला माझ्याबरोबर एक दिवस पहा तुम्ही तिथलं वातावरण तिथलं सर्व केंद्रामध्ये मी म्हटलं काय गरज नाही मला माझा व्यवसाय चांगला आहे मला पैसे मिळतात मला परमात्म्याची गरज नाही. या भाषेत त्यांनी मला चार पाच गाव असतात खूप विनंती केली. तर एकदम असं प्रेमाने रागून म्हणले की मी आता तुम्हाला इथून पुढे बोलणार नाही, मी सांगणार पण या बोलून. वाटले की ही व्यक्ती आपल्याविषयी एवढी आपण प्रेमाने बोलते तर काहीतरी चांगला उद्दिष्ट असेल म्हणून मी म्हणलं चला त्या रविवारी मी तुमच्या बरोबर. येणाऱ्या रविवारी मी जे पावणे नऊ ते साडे नऊ स्वामीजींचं प्रवचन असायचं त्यावेळेस अध्यक्ष ग्राममध्ये, त्यावेळेस मी तिथे गेलो केंद्रामध्ये. पहिल्या भेटीमध्ये मला ते त्या स्वामीजींचं जे तेज पडून अशी कोण व्यक्ती आहे एवढं प्रभावी प्रवचन झालं, चेहऱ्यावरती एवढं तेज होत असं काय विचारलं. कारण आपण एवढं व्यावहारिक जीवन जगत असून सर्व ऐश्वर पैसा पाणी असताना आपण एवढं समाधानी दिसत नाही, हे किती समाधानी दिसत हे मनाला खरोखर खंत वाटत होत. आणि असं करत असताना थोडे दिवस पंचावे सात आठ प्रवचन मला त्यांच्या ऐकायला मिळाले. त्या काळामध्ये सांगायचा काळ उघड उद्या हा बरोबर. त्या तीन चार प्रवचन झाले असतील तर चार प्रवचनानंतर शेवटी माझी माया पाठवणे त्यांच्याबरोबर ओळख करून दिली स्वामीजींची. हे बांधकाम व्यावसायिक आहे, हे नानाजींचा बांधकाम व्यावसायिक आहे. त्यांच्या पण लगेच माझ्यापेक्ष काम सोपवलं. तर म्हणले पहा तुम्ही जिथे राहता धनकोरी भागामध्ये तिथे एक उपकेंद्र आपल्याला चालू करायचं.
तिथनं खूप लोक त्याला येत असतील तर फार लांब होतं पुण्यापासून.
हो
ते भारच लांब होता सगळ्यात लांब. दोन जागा म्हणतात आर्केशकांच्या दोन गाड्या उडून घ्यायच्या त्या प्रवचनासाठी आणि केंद्रासाठी.
तर असं त्यांनी माझे केलं तर मला थोडं अवघड काम होतं. तसं व्यवसाय एवढा मोठा की नव्हतं पण आता एवढं मोठं कार्य स्वामीजींनी सोपवलं म्हणल्यानंतर थोडं काळजी पण वाटायची आणि होऊन जाईल असं मानसिक कुणाचीही तयारी केली. आणि मग त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात केली आणि ते पाहतापाहता आम्हाला एक जागा सुद्धा मिळाली तिथे एक 65 फूट हॉल मिळाला आणि बुकिंग केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो. तर कामाला आल्यानंतर आम्ही ज्याला देणगी मागायला आपल्याला गेलो स्वामीजी खरं तर आम्हाला पन्नास रुपये 100 रुपये पण देत नव्हतं आपण गणपतीच्या वर्गाने बसू. पण त्या कालावधी आम्हाला 1000 अशा मोठ्या प्रमाणात वर्गण दिली. तर हे तर खरं स्वामीजींचं आशीर्वादाने हे सर्व आम्हाला कार्य उभं करायचं होतं, त्यांचं आशीर्वाद उभं करायचं होतं म्हणून हे खरं आणलं. त्याच वेळेला नाही बाहेर म्हणजे
पण त्याच वेळेला तुमचा स्वामीजींशी संबंधाला सुरुवात झाली होती का?
त्यावेळेला नानांचा आणि माझा तेवढा फार संबंध नव्हता. आर्केशेठ नानां एकदम माझ्या घरी आलेले होते आणि नानांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला तेव्हा मोठ्या स्वामीजींकडे जाता येत नाही पण तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगून मी स्कीम सुरू करतो असं म्हणाले असं मला आठवतं. आणि मग नंतर आपलं जे ध्यान मंदिर त्यांनी केलं त्या दरम्यान आरके आणि नाना असा चांगला संबंध
आला. धर्मस्थळांचा आला तुमचा किंवा त्यामध्ये जेव्हा तुमचा संबंध आला त्याला स्वामींचा कोणतं गुण तुम्हाला खूप आवडले किंवा भावले असे स्वामींचं ते मी गेल्यानंतर त्यांना बघितल्यानंतर त्यांचं ते एक
स्वभाव सर्वांना समजून
घ्यायचा
समजून घ्यायचा सहन करायची
अतिशय उत्तम व्यक्ती जातो अति सर्वांना प्रेमाने आग्रहाने सांगणार. तुम्ही म्हणलात की तुमचं जे अनुभव होता त्याला सर तर खूप मान देत असत त्याचं
म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं जर काही काम असेल त्याचं त्यामध्ये प्राधान्याने मान देत होते आणि त्याची सर्व पूर्ण चौकशी करून त्याला त्यामध्ये खूप सहकार्य होती भावना सांगत होते म्हणजे सांगू जात होता आणि त्याला प्रोत्साहन देत एक प्रकारे प्रोत्साहन देत असायचं आणि अशा पद्धतीने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या बरोबर नंतर असती असती ते ध्यान मंदिर उभं राहिलं. ध्यान मंदिराचं नाव ज्ञानेश्वर गुरु प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू झालं खरं तिथे. बरोबर. आणि
त्यावेळेस
हो मोठे स्वामी जास्त आहे
आणि त्यावर तुमचं 2-2.5 वर्ष स्वामींचं खूप जवळ त्या गणेश परंपरेला संबंध आला बरोबर
त्याच्या अगोदर आला मग त्याच्यानंतर स्वामीजीने भेट ठरल्यानंतर मी बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे थोडस काही कामानिमित्त स्वामीजी घरी जाण्याचं पसंत आलं की त्यांची काही छोटी मोठी कामं केली आणि त्या प्रवासामध्ये त्यांचा बरंच चांगला संवाद होऊ लागला परवानगी चांगला सुख दुःख मला विचार आला की तुम्ही मित्र तर ती भावनाच आहे मला काहीच वाटत नसायचं की
पण नाना तुमचा कसा स्वभाव सहज व्यक्त होण्याचा नाही आहे तसा ना म्हणजे जसं तुम्ही स्वामींच्या मोकळे होता तसा तुमचा स्वभाव आहे
पहिला नव्हता आता आहे पहिला स्वभाव खूप वेगळा होता स्वामी तो पलीकडे जायचा
स्वामींच्याकडे खरा बदल तुमचा
गाणं म्हणजे त्याच्यानंतर मी गाणं आलं सातत्याने त्यांचं प्रवचन
म्हणतो तुम्हाला कधीच नाही केंद्रात असं
आणि मग ते प्रवचन करताना श्रवण करताना एवढी मानसिक माझी चांगल्या पद्धतीने तयार झाली की आपण जे व्यावहारिक जीवन जगतोय ते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं जीवन आणि ह्याला खरं आपण प्राधान्य द्यावं पाहिजे पैसा हा दुय्यम स्थान नंतर बरोबर मनापासून वाटलं की आपण ऍक्च्युली श्रीकीच्या दिशेने वाटचाल करतो खरं जीवनाचं उद्दिष्ट आपलं काय आहे आणि आपण काय पैसा किती असा मर्यादित असं गरजेपूर्ण असं खरा हा आपला हेतू म्हणून मानव जीवनाचं उद्दिष्ट काय आहे ते आत्मप्राप्ती आत्मदर्शन करावं हे अगदी मनापासून बरेच वेळा त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर माझी मनावं माझी मना कोणी सांगितलं नाही काय नाही माझ्या मनाने माझी मानसिकता होत गेली नंतर मग एवढी जरूरी झाली की गणेश पोहोचल्या बाबतीत तर मग प्रत्येक बारीक काही गोष्टीमध्ये त्यांच्याशी माझा संवाद झाला त्यांचं मार्गदर्शन एवढं मला हे भावलं की खरं तर गणेश पोहोचल्या त्यांच्या मी जरी म्हणत असेल पण त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वादानेच खरं उभं राहिलं कारण ते श्रेय सर्व स्वामी मात्र नसतानाच आपण देऊ शकतो
सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं कोरोना न कळता पण व्यवहाराला योग्य असे निर्णय असे
आणि त्यांच्यामुळे मला अतिशय परत सभा होता माझा पण त्यांच्या साईंचा जोपासून आलो त्यापासून असं सांगितलं की आपण जे काय करतो राजवत किती कर त्यामुळे सर्वांचंही संयम ठेव कधी तुलना केली नाही कधी स्पर्धा केली नाही फक्त एक दृष्टीने एकच मी माझ्या पद्धतीने वाटचाल करत राहिलो तरी नाही तुलना केली नंतर व्यवसायामध्ये नाही तर मग
फार मोठा बदल फार मोठा बदल
आणि त्यामुळे तुलना न केल्यामुळे स्पर्धा न केल्यामुळे त्यामुळे मला मानसिक खूप समाधान मिळायला कारण ज्यावेळेला आपण स्पर्धेमध्ये उतरतो तुलनामध्ये आपण कुठे कमी पडू ते आपल्याला तरी खंत वाटते की आपण काहीतरी कमी पडू म्हणून मी ती कधी बाकीचा विचार केला नव्हतो
कधी हा सगळा बदल तुमच्या स्वामींच्या
निमंत्रणात त्यांच्याकडे आणि खूप चांगलं वाटतं ते
मी परत येतो असं सांगतात केदारकर जाऊया केदार तुझ्या एका गोष्टी मी मोठाच मेसेज करतो स्वामींच्या घरात बागेत म्हणायला पाहिजे तुझी तुझ्याशी स्वामींचं जे काय म्हणतात त्याला संवाद किंवा एकंदरीत बोलवा चालू जाता त्याच्या दोन्ही एक सद्गुरू म्हणूनही होत असते आणि वडील म्हणूनही होत असते तर वडील म्हणून जेव्हा तुझ्या त्यांच्याशी जेव्हा काही संवाद होत असते त्यांना त्याला सांगतो का की वडील म्हणून तुला कसं वाटलं किंवा तुझे मित्र जेव्हा तुझ्याकडे येत असेल किंवा अशा काय तुमच्या घरातलं वातावरण कसं असतं
म्हणजे आमच्या वडील मुलगा आणि शिष्य गुरु अशा नात्यांमध्ये मला वाटतं त्यांच्या मला सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने
आम्हाला सांगितलं
तर शिष्य गुरु याबद्दल आपण थोडं नंतर बोलू आधी मुलगा आणि वडील याबाबत त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच मुलगा म्हणून माझ्यासाठी खूप कडक असा आहे पण त्याबरोबर एक फॅक्ट पण मी आज सांगू इच्छितो की मी त्यांचा जास्त मार्क खाल्ला नाही तो मार्क दादाने खाल्ला साधारण असं व्हायचं की दादा 2 वर्षांनी मोठा असायचा त्याच्यामुळे मला 2 वर्ष आधीच काय तरी काय करायचं
की आम्हाला दत्तांनी सांगितलं तसं गुरुजींनी भरपूर मारलं, गुरुजींनी मारलं समजलं तर घरी परत मारलं, त्यामुळे मुलांना मारल्याशिवाय म्हणजे चुकलं तर चुकलं करून असं वडिलांचा विश्वास होता. आणि लाल येत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताड येत असंच म्हटलेलं आहे. कारण दंड हा संस्काराचा एक भागच आहे अशा भावनेने मी मंदारलाही मारण्याचा हेतू मारण
पण म्हणजे मला त्यांचं पुढच्या स्थित मागच्या शाळा या धोरणामुळे मला बऱ्याच गोष्टी करायच्या अजून असं मला वाटतं. आणि तसं त्यांच्या म्हणजे त्यांना ते कधी ओरडले किंवा मारलं तरी एक मला आता असं विचार मी आता बोलून दाखवतो की असे एक कधी नैतिक कधी मला असं वाटायचं नाही की आपण त्यांना बोलावं की नाही माझं चुकलं नाही. त्यांच्या परमार्थातलं मला काही तेव्हा कळत नसतो पण त्यांच्या आचरणाने त्यांच्या स्वभावाने तो दावा मी कधीच करू शकायचो नाही मुलगा म्हणून की तुम्ही मारताय तुझी तर किंवा माझंच बरोबर तर ते करतात तो बरोबरच आहे हा तुझा पहिल्यापासून विश्वास होता असा विश्वास बसला जातो
पण दादाला मारतायत ते बरोबरच आहे असं वाटलं असेल
दादाने खरंच खूप मारताय पुढे आपण पुढे समजा आपण पुढे जाऊ तर शिष्य आणि गुरु याबद्दलच्या मार्गदर्शनाबद्दल किंवा असं काही काही वेळेस असं होतं की एक प्रसंग सांगतो की एक दिवस मी त्यांच्या खोलीत बसलो होतो 2009-10 सालची घटना असते आणि मला खगोलशास्त्राबद्दल खूप कुतूहल आणि असं आहे. आणि मी असा विचार करत होतो की जर हा सगळा परमार्थ सगळा परिपूर्ण झाला आणि पळायला गेला तर हे सगळं मला मरणानंतर किंवा कधीतरी बघायला मिळालं पाहिजे म्हणजे सगळी गरज अरे नक्कीच काय तेवढं मोठं विश्व आहे हे मला बघायला मिळालं पाहिजे असा एक माझ्या मनात विचार चालू होता. आणि मी त्यांना तो बोलून दाखवला की असं होतं का किंवा मग आपल्याला हे दिसलं पाहिजे तर तेव्हा इनफॅक्ट माझ्या मनात असा विकल्प निर्माण झाला की हे व्हायला पाहिजे परमार्थ जर आपला सुफळ झाला तर हे दिसायलाच पाहिजे आपल्याला किंवा कळायला पाहिजे सगळं काय. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपला परमार्थ आणि खगोलशास्त्र हे देवानी खूप मोठं जग बनवलंय पण तुला तुलच बघायला बनवलंय असं नाही तर तू तुझा परमा आपला जो केंद्रात सांगणारा सांगितला जाणारा परमार्थ आहे हा तुझ्या शांतीसाठी आहे तुझ्या समाधानासाठी आहे तर तो तुला उपयोगी येईल तुझा दिसेल न दिसेल त्याबद्दल मी काही बोलू नाही शकत पण हे धरणे हे बघण्याची अपेक्षा किंवा हे जाणण्याची अपेक्षा हे परमार्थ मार्गाने तू करू नको अशा पद्धतीने एक मला प्रसंग आठवतो म्हणजे एक उपप्रश्न उत्तर म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं आपल्याकडे समर्थक उत्तर असतं असा सगळ्यांचा अनुभव तर याच्या आपण म्हणजे त्या प्रश्नाच्या उत्तराचा विचार कसा काय करता किंवा सहज यश म्हणा किंवा असं प्रत्येक वेळेला बरोबर आणि समाधान होणार असं उत्तर कसं येतं समर्थक असं म्हणतात असं कसं येतं
तसं सांगता येणार नाही तसं सांगता येणार नाही ते काहीही सांगितलं तरी त्या अभिमानातच मोडे असं वाटत मला असं वाटतं की मी कधी ना कधीतरी या सगळ्या प्रश्नातून पूर्वी या मागच्या कोणत्या तरी जन्मातून गेलो असावं आणि त्यामुळं ऐका वेळेला मला ते सुचतं की काय कारण वाचन म्हटलं तरी अहंकारच येईल त्याच्यात मी फार वाचलंय, मी फार ऐकलंय, असं असं काही म्हटलं तरी ते योग्य उत्तर होईल असं वाटत नाही मला. पण तर्क पक्का होणं माझं गणित आवडता विषय आहे. तर्क चांगला माणसा येणं बऱ्याच वेळेला वस्तुस्थितीशी तर्क देखील सुसंगत असला पाहिजे. ज्याचा तर्क चांगला आहे तो वस्तुस्थितीशी सुसंगत असला पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही तरी देखील, आणि हा तर्क शुद्ध तर्क होणं की मला वाटतं देणगी तरी असेल, ईश्वरी देणगी असेल किंवा सद्गुरु कृपा असेल असेल.
तुम्ही हे मानवी प्रयत्नांनी साध्य होणारा हा प्रकार तसं म्हणलं तर,
आणि दुसरं म्हणजे जे आपल्याला माहीत आहे जे माहीत नाही तर ते प्राज्ञपणाने माहीत नाही असं सांगण्याचं धैर्य आपल्या ठिकाणी पाहिजे. मला जे माहीत नाही तर ते माहीत नाही असं मी सांगतो. प्रत्येक गोष्टीचं मी मला उत्तर देता येतं म्हणून मी देईनच असं नाही. मला काय वाटतं ते मी सांगेन, किंवा कधीकधी मला माहीत नसेल तर माहीत नाही असंही म्हणायला काही संकोच नसावा असं मला वाटतं. कारण नावामागं स्वामी हा शब्द लागणं म्हणजे तुम्ही सर्वज्ञ आहात असं धरून लोक तुमच्याकडे येत असतात, त्यांची दिशाभूल करता कामा नाही असंही मला वाटतं. असं असल्यामुळं व्यावहारिक जे प्रश्न आहे त्या व्यावहारिक प्रश्नांच्या बाबत ठीक आहे, पण ज्योतिष विषय भविष्य विषय एखाद्या गोष्टीचं पुढं काय होईल असं विचारणं याची कोणतीच तर्कशुद्ध उत्तरं देता येत नाही तेव्हा आपल्याला माहीत नाही किंवा मला या संबंधी सांगता येणार नाही हे सांगणं हे तर्कशुद्ध उत्तर आहे असं मला वाटतं.
अजून एक सांगायचं असं दुसरा प्रसंग मी सांगू शकतो, पण मला अजून एक यात सांगायचं असं आहे की प्रत्येक गोष्टीचा परमार्थासाठी विचार कसा करायचा. तर या प्रसंगात पुढे आमचं असं बोलणं झालं की मला असं म्हणाले की या विश्वात प्रत्येक मिनिटाला पृथ्वीसारखे ग्रह नष्ट होतात, तयार होतात, तारे नष्ट होतात. तर आपण असा विचार करायला पाहिजे की आपला अहंकार, आपली पोझिशन ही आपण किती सांभाळायची. जर एवढं विश्व एवढं मोठं आहे आणि एवढं तिथे निर्मिती होते, संवाद होतो, तर याच्यामुळे आपण किती अल्प आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या दृष्टीने परमार्थाचा भाग यात कसा बघावा. तर आपण या एका भव्यतेकडे बघून आपण आपल्या गोष्टी सुधाराव्यात, आपण आपला अहंकार आपल्या जागी ठेवू नये, कारण आपण ज्या ग्रहावर राहतो असं ग्रह या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला नष्ट होत आहे. अशा पद्धतीने त्यांनी मला करत हा विषय पाहिजे. आपण आता याच्यानंतर एक परत एक भजन ऐकूया आणि ते भजन जे आहे ते सौभाग्य की शिल्पा जोशी आणि सौभाग्य की शैला जातो हे आता म्हणते. Thank you. एकच व्यक्ती या अभंग म्हणते इतका तो सूर एकमेकात मिसळले होते. आता ते आयपीएलची मॅच असते ना 2020 तशी आता परिस्थिती आली. आता वाजले साडे पाचला पाच कमी आहे. आपण उत्तर आपल्या या सगळ्यांच्याकडे एवढ्या आठवणी आहे. माझ्या घरात थोडं दूर आहे स्वामी म्हणजे आपल्याला 7 दिवस झालेले आणि आणखीन ते दुरुस्त केले 7:22 झालेत म्हणून. आता 7:22:25 असं नाही आता अँड एवढं त्यांचं घर आज वेगळं आहे नाही तर तेही आलं असतं. तर जसंही आपण आपल्याकडं पाठ्याची आठवणी खूप छान आहे.
खऱ्याच्या संदर्भात जेव्हा संघस्थानावरून घरी यायचं तेव्हा पर्वता हा पद्धत होती. संध्याकाळी आल्यानंतर हातपाय तोंडून पर्वता म्हणायचा. तो पर्वता म्हटल्यानंतर त्यावेळेला तो पाढे म्हणल्याशिवाय जेवण मिळत नव्हतं. 2 ते 11 11 ते 12 21 पाढे होते. म्हणजे 30 जाई 300 पर्यंत पाढे म्हणावं लागायचे आणि ते थोडस हिप्टिंग म्हणजे कंटाळवण व्हायचं. मग त्याच्यावर परिणाम असा काढला हे सोल्युशन असं काढलं गेलं.
कोणकोण म्हणायचं पाढे हा कोणकोण पाढे म्हणायचं
मी माझ्या घरी मी म्हणायचो आणि स्वामींच्याकडे म्हणत असताना मिनाताईने त्याचं सोल्युशन काढलं की मग हा काही अळणटळण झालेली आहे पाण्यामध्ये. त्यामुळे असं करून मी एक 2 पाना म्हणलं 3 मी म्हणते म्हणजे अल्टरनेट करून आपण हा विषय हे करूया. अशा प्रकारे 300 ते 300 पर्यंत पाहिले आणि पुढं आम्हाला अभ्यासक्रमामध्ये गणितामध्ये गणित हा विषय जे म्हणले पाहिजे स्वामी की हा गणिता विषय आमचा पक्का झाला. याचं कारण असं की त्यावेळेला उजळणी पुस्तकामध्ये आम्हाला गणित या विषयाचा त्यावेळेचा जो अभ्यासक्रम होता त्यामध्ये पावकी होती, निमकी होती, पाऊंड की होती, सव्वाकी होती, दीडकी होती, अडीचकी होती आणि आऊटकी होती. आता आऊटकी जर कोणाला जुने लोक आहेत आऊटकी म्हणजे 3.5 चा पाढा. 3.5 चा पाढा एवढ्या प्रकारचं गणित त्यावेळेला बेसिक होतं आणि त्याचा परिणाम असं झाला की आमचा गणित हा विषय पक्का झाला. पुढे कॉमर्स शाखेचा जो मार्ग आहे 11वीच्या वेळेला आम्ही जुनी फायनल मॅट्रिक पास झालो. 11वीनंतर पीडी कॉमर्सला गेल्यानंतर ते पुढचं जे कॉमर्स हा विषय होता हा मध्यम मार्ग असलेला ती फॅकल्टी होती. पण सायन्सचे विद्यार्थी म्हणजे पुण्याला जावं लागायचं. त्यावेळेला कॉलेजेस ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात ती फॅकल्टी होती आणि आर्ट्सकडे कोणी जायचं नाही कारण त्याला तेवढी किंमत नाही म्हणून किंवा त्याला पुढं बेस नाही. पण कॉमर्सकडे मात्र त्यावेळेचा जो ट्रेंड होता तो आम्ही सगळ्यांनी अवलंबला. गणित विषय पक्का झाला आणि त्याची परिणिती अशी झाली की आम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये पक्का पाया झाला आणि एकदम पहिल्या स्ट्रोकमध्ये आम्हाला नोकऱ्या मिळत गेल्या आणि त्यामुळे आज आम्ही बँकिंग क्षेत्रामधून मग स्वामीजी असतील आमच्याबरोबरचे अजून 2-3 मित्र असतील. मी 76 ते 80 हा काळ मी 71-76 मी जुन्नरला होतो कॉलेजला. काही माझ्याबरोबरचे मित्र होते.
तुम्हाला गंमत सांगतो की स्वामींचं गीतादर्शन जे ग्रंथ आहे त्याच्या मागं तुम्हाला टेबल्स मिळतील सगळे. तर तुम्ही जे आत्ता सांगताय गणिताची जी आवड आहे किंवा गणिताकरता जो कल आहे तो तिथं दिसतो की 2 अधिक 2 = 4 तसं प्रत्येकाचं त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते जाणवतं.
आपण आम्ही सगळे बँकेमध्ये लागलो. माझे सगळे बारामतीचे मित्र आणि खेडचे मित्र याचं कारण आम्हाला उपलब्धता नव्हती शैक्षणिक. आम्ही 8वीमध्ये इंग्रजी शिकलो ABCD आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं बाहेरच्या गावी शिक्षणाला ठेवून तिथून शिक्षण करणं आम्हाला घरी आईवडिलांना शक्य नव्हतं. एवढंच नाही तर आमच्या सगळ्यांची परिस्थिती अशी आहे की BCOM नंतर आई वडील आम्हाला शिकवायला तयार नव्हते. तुम्ही आपली नोकरी करा असं त्यांचं मत होतं. अशा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आम्ही सगळे आलो.
मी ऋतुजनांच्याकडे होतो. जो झाला तर मला माहिती तुम्हाला खूप बोलायचं मी करायचा प्रयत्न करतो. मुकुंद, हा मी मुलिंदाने सांगितलं खरंच असं आहे की दत्ताजी यांची मुकुंदराव ते प्रवर्तक प्रत्येक जण मला असं प्रत्येकाशी बोलताना असं वाटलं की त्यांच्या एकेका बरोबर जर मुलाखत घेतली तर आपला दीड दोन तास कसं जाईल हे कळणार देखील नाही. मुकुंदराव, तुम्हाला स्वामींचा मित्र म्हणून जे जाणवलं एक मित्र म्हणून ज्याला म्हणता येईल की जीवाला जीव देणारा मित्र असं ज्याला म्हणता येईल तसं अनुभव कसा तुमचा त्यांच्या बरोबरचे जे संबंध ते आले तर त्यावेळेस तुम्हाला असं त्यांच्या नंतरच्या सुद्धा की मित्र कसा असावा तर स्वामीजींकडे का असं काही सांगाल का आम्हाला?
म्हणून आधीच सांगतो थोडंसं थोडं बोलतोय पहिल्यांदाच प्रयत्न करतो जाणून या भाव तो कधी उभावं असं गुरु असं काहीतरी आहे तुमच्या नंतर दादाचा दोन उल्लेख करतो मागाशी राहून गेले ते की काल कसं आपण असतो की स्वामीजी अनेक जण आकृष्ट होतात
स्वामीजीच्याकडे
स्वामीजींच्याकडं अनेक जण आकृष्ट होतात. हा कॉलेजमधला एक प्रसंग सांगतो ज्याचा आता उल्लेख कॉलेजमधले प्राध्यापक कॉलेजला नसलेले काही संबंध नसणारे अशांचा उल्लेख आणि काही आमच्या बरोबर एक दोन वर्ष पुढे असणारे अशा तीन प्रसंग एकच मिनिटात सांगतात आणि मग त्या प्रसंगाकडे ओळखतो. आचार्य सर म्हणून होते खरंच सगळ्यांना हरावं असे वाटलं का आम्ही जन्मना आल्यानंतर मला वाटतं कॉलेजमध्ये आमच्या वर्गामध्ये एकमेव सत्कार झाला सरांचे असते स्वामींचा सत्कार त्यांच्या बोलण्यामध्ये कायम मकरंद बंदे नाव असायचं. दुसरं बसोटा सर म्हणून होते सीए होते कॉलेजचा काही संबंध नव्हता पण त्यांनी निरोप पाठवला की तुमच्या दोघांचे अभ्यास बुडालेले आहेत माझ्याकडे तुम्ही पैशाचा विचार न करता मार्गदर्शनाला या आणि त्यांच्याकडे जात होते. तिसराच एक प्रसंग आता की आमच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठे आशाताई भागेराव म्हणून ती पण नंतर कॉलेजला प्राध्यापक म्हणून आली रिटायर झाली होती त्यांचा आता जरो की मी तुम्हाला क्लास आणि शिकवते तुम्ही माझ्याकडे या म्हणजे हवे असं विद्यार्थ्यांना तर आकर्षक होते आता मराठी जे सांगितलं ते आपण
जरा असं आकर्षण बिंदू ज्याला म्हणता येईल असं स्वामीजी सहज
काही शंका
नाही त्याला बाकी त्यांचं काही कळत नव्हतं तरी पण
हे
आपल्या गावा असावेत असं वाटायचं.
तसे आम्ही एका कॉलेजमध्ये असणारे आणि सत्याग्रहात भाग घेऊन जेलमध्ये गेलो असे आपण 10 जण आम्ही होतो. माझा सत्कार तसा प्रातिनिधिकच झाला प्रत्येकाचा सत्कार करणं शक्य नाही
म्हणतो ते की बोलताना ते म्हणजे की सगळ्यांचं प्रेम तुमच्यावरती त्यावेळेला असतं आणि विशेषत्वाने प्रेम विशेषत्वाने जाणवायचं की ते प्रेम आहे असं जाणवायचं असं म्हणजे
मला गुरुजन आपल्यावर प्रसन्न असावेत. गुरु जसं अपेक्षित तसं आपण करावं अशी बुद्धी माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच दिली आणि तसंच वागायचा मी प्रयत्न करायचो. त्यामुळं माझ्यावर सगळे शिक्षक माझा खोटकरपणा आणि वांडपणा असणारा खेळचा काळ सोडला तर बारामतीत तर हे खूपच स्पष्ट होईल.
तत्पूर्वी 7 वर्ष पूर्ण झाली 61 वर्षांमध्ये मनापासून आपल्या दोघांनाही शुभेच्छा निरोगी निरोप आयुष्य लाभावं परमेश्वर शासन प्रसंग असा आहे. मी आजारी पडलो सगळ्यांना माहिती आहे 2009 ला स्पाईन फ्लूचं खूप मोठी साथ होती. मी कसा आजारी पडलो काही माहिती नाही आजारी पडलो.
तुमची तब्येत तेव्हा खूप चांगली होती म्हणजे आजारी पडण्याची तब्येत तुमच्या आजीवर
नव्हती. तो प्रश्न आहे खरं म्हणजे की मी का आजारी पडलो. प्रश्न आहेत आणि ते नंतर सांगता एका मिनिटामध्ये सगळे ते एकाच मिनिटात सांगता सगळं. फक्त हा प्रसंग थोडा मी आजारी पडलो दोन दिवसात समजलं. बाळामतीनं सासवडला आणलं. सासवडला डिस्ट्रिक्ट इथले डॉक्टर सुद्धा आणि ते तिथंच होते. तिथे चेचन सगळं चेकिंग केलं. काय जहांगीरला तिथल्या डॉक्टरांनी फोन केला ते आम्ही होतो ह्या ताबडतोब ऍडमिट करून घ्या आणि हे औषधोपचार सुरू झाले. एवढं सगळं तीन दिवसात झालं. ऍडमिट केलं मात्र काय ते ऍडमिट केलं तिथपर्यंत मला समजत होतं. नंतर मात्र काही समजलं नाही.
स्वाईन फ्लू आहे म्हणून तुमचं डिटेक्ट झालं होतं.
हो ऍडमिट केलं आणि नंतर एक दोन चार तासामध्येच मी म्हणजे पूर्ण काय म्हणतो मला शका म्हणा बेशुद्ध म्हणा किंवा असं काय मला काही समजत नव्हतं. म्हणजे फक्त व्हेंटिलेटरवर होतो लगेच 18 दिवस व्हेंटिलेटरवर होतो. काय 3 दिवसांनी 4 दिवसांनी आयसीयूला आलो म्हणजे बाहेरच्या पण व्हेंटिलेटर काढला. एक दिवस स्वामीजी मला भेटायला आले भेटून गेले. माझ्या डोक्यात तेच विचार होते स्वामीजी गेले ते 18-22 दिवस होऊन गेले असते. मी नंतर चौकशी केली विचारलं स्वामीजींना कसं काय आलं सांगितलं तुम्ही अर्थात साहजिकच होतं. मी दोघं आनंद घेत होतो तो प्रसंगच कसा होता. घरच्यांनी सांगितलं चिरंजीवांनी म्हणले आम्ही फोन केला. फोन काय केला स्वामीजींनी उत्तर काय केलं एवढं मी कधी विचारलं पण नाही आणि त्या ह्याच्यात पण शिरलो नाही. माझ्या डोक्यात एवढाच प्रश्न आला. त्यावेळेस कुणीही जवळ येण्याची शक्यता नव्हती. डॉक्टर सुद्धा सगळं बंद करून एक सेपरेट एका बाजूला ती रूम होती. तिकडे कुणी येत पण नव्हतं. जे काय असेल ते काचेतनं बघायचं आणि त्याच्यानंतर मला हळूहळू समजत गेलं की तिसऱ्या का चौथ्या दिवशी ऍडमिट केल्यानंतर व्हेंटिलेशनवर असताना सांगितलं डॉक्टरांनी आमचे सगळे उपाय थकलेले आहेत. तुम्ही कुठल्याही मार्गाने काहीही करू शकता. आमचे उपाय कुठले आहेत आम्ही उपचार करणार तुम्ही ठेवलंय म्हणून काय पण सगळ्यांना बोलून घ्या. सगळ्यांना बोलून पण निरोप झाले कोण झाले काय असं म्हणून ती कदाचित घरच्यांचं बांध सुटतं असं म्हणावं म्हणून फोन केला असेल. स्वामीजींनी सांगितलं मला पावले साहेबांनी काय सांगितलं की मला सुद्धा फोन आला होता स्वामीजींचा. स्वामीजी आले बघितलं मला काहीच माहिती आहे बरं का. हे नंतर तू सगळं मला हळवून मी उलगडे गेलो पण मला मी विचारलं पण नाही खा पुढा फक्त घरामध्ये. आणि काल सर पावले साहेबांशी बोलता बोलताना अन्य लोकांशी बोलताना लक्षात आलं की स्वामीजींना फोन केला होता ते आले पाहिलं त्यांनी आणि एकटे आले कुठलंही काय होतं ते सगळं छोटी बंदर ठुकरून आले तर सांगायला तिथपर्यंत आले आतमध्ये आले. सगळं कल्पनेच्या मुली
हा
काय म्हणावं शब्द नाही. किती मोठी जोखीम आठवणी येतील कुणासाठी खरंच काही एवढी आवश्यकता होती ते मला पडलेले प्रश्न मी मला म्हटलं कसं उत्तर सुटत गेलं. त्याने सांगितलं फोन करून केलं म्हणजे मंडळींना की काही होणार नाही असं पावली साहेबांनी मला का सांगितलं की मला पण फोन केलं स्वामीजींनी म्हटलं त्याला काही होणार नाही. मी 28 दिवसांनी घरी आलो. सगळे उपाय थकले होते म्हणजे सगळे प्रकार झाले काय त्यांचे असतील ते थोडा पुढे काय काय सगळं 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 करून झालं होतं, सगळ्यांना बोलून घेतलं होतं. म्हणून मी मग अशी म्हटलं की तो अभंग काय ते फक्त मला शब्द वर्णन करता येणार नाही. म्हणून कधी नव्हत की काल मी चर्चा केली तो अभंग गुंतळत होतो, पाठ करण्याचा प्रयत्न करत होतो, पण नाही झाला कारण ती नाही माझ्याकडे सांगायचं तिथलं काहीच नाही माझ्याकडे. काय घडलेलं आहे, का घडलं, कसं घडलं, कुणी घडलं मला काही माहिती नाही, मला त्यात काही वाटा पण नाही, काही केलं पण नाही, कशाचा केस आणि शब्द शब्दच नाही सुरक्षा येत म्हणून नाही का तरी काही काल कसा गुंबळच होतो मी. आता हे माझे शब्द मी काढून टाकतो कारण मी ह्यात कुठेच नव्हतो. मनीचा जाणून या भाव तुम्ही माझ्या म्हणत तुम्ही काय फोन केला, तुम्ही फोन केला कुठल्या शब्दात केला, पण मनीचा जाणून या भाव तो तरी उपाव गुरुराव.
मागच्या काही तुम्ही स्वामींच्या बरोबर अनेक आनंद यात्रा गेला आणि आनंद यात्रा स्वामींचं अनेक रूप तुम्हाला घालणार नाही असा खरंच स्वामींचं तुम्हाला घडलेलं असता खरं होईल ते खरा तर सांगा सांगा.
स्वामींची संख्येबरोबर आम्ही नागपूरला आनंद यात्रेला जातो तेव्हा नागपूरमध्ये जे 3 दिवसाचं शिबिर असतं ते सतत अलकाताई जोगांच्या बंगल्यावर जे हॉल आहे तिथे असतं आणि स्वामीजी दिलीपदादांकडे किंवा आम्ही तिथेच उतरतो, छोट्या दंतोलीमध्ये उतरतो आणि शिबिर दुसरीकडे असतं. एकदा स्वामीजींबरोबर आम्ही अलकाताईंच्या कडे केंद्राची जी सुरुवात असते सकाळी 7 वाजता ध्यानाची सुरुवात असते तेव्हा आम्ही निघालो गाडीतनं. अलकाताईंचं जेव्हा घर जवळ आलं म्हणजे अगदी 2 मिनिटावरच आलं तेव्हा स्वामीजी सावध झाले आणि म्हणाले की 7:10 होती तेव्हा आणि स्वामीजी म्हणाले की आपण 5 मिनटं लवकर आलोय आणि सकाळची कामाची वेळ असते भगिनींची गडबड होऊ शकेल तर आपण असं करूया की आपण गाडीतूनच 1-5 मिनिटाची चक्कर मारून येऊ. म्हणजे अतिशय ते त्यांच्या प्रत्येक कामात ते सावधपणा बाळगतात, दक्षता घेतात, आपल्यामुळे कोणाचा खोळंबा होऊ नये किंवा गडबड उडू नये यासाठी ते अतिशय दक्ष असतात हे बरेचदा जाणवतं.
म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्यांचा विचार
नक्कीच केला जातो. हो नक्कीच केला जातो.
आणखी तुम्ही स्वामीचं घरी खूप वेळ जाता तर स्वामीचे जे सहज त्याशिवाय तर आता मधुरतही इथं असत्या तर खूप बरोबर आहे त्याकडे तो आमच्या डोक्यात आला नाही करायचं पण असं काही दोघांच्या बाबतचे प्रसंग किंवा एखादा प्रसंग असं सांगाल का की स्वामींचं स्वजीवन जातं उघडून दाखवत आहे.
स्वामीजी आणि मधुरताईंचं सहजीवन हे आपल्या सर्वांना आकर्षित करणार आहे. आदर्श पतीपत्नी ते तर आहेतच पण त्याचबरोबर सून मुलगा आई वडील सासू सासरे आणि आता आजी आजोबा ह्या सर्व नात्यांमध्ये त्या त्या संबंधित व्यक्तींना ते स्वयं आनंद आणि समाधान वाटतात असं लक्षात येतं. त्यांच्या जीवनात मला प्रामुख्याने प्रेम आनंद आणि समाधान ह्या गोष्टी चांगल्यापैकी जाणवतात.
मी उभारल्यासारखा असं मला म्हणताय गुलाब गुंज उभारला असावा त्याला 3 रंग स्वामींच्या तर एखादा मुश्किल असं काही तरी व्हायला का समोर
स्वामीची मधुरतांची थट्टाही करतात पण
स्वामींनी मोठ्या स्वामींची सगळ्यात एंट्री केली तर ती अशी करायची पण मला
मधुरतांच्या कधी कधी त्यांची नाराजी चेहऱ्यावर दिसते ती त्या अतिशय आनंदाने सहजपणे हसत असतात ती थट्टा खेळतात.
आमच्या बाजूने तुमच्या बाजूने का त्यांच्या बाजूने
गंभीर गंभीर राहण्याच्या ऐवजी खेळीमेळी राहायचं ठरलंय.
टी व्हीवर तेव्हा सारेगम हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम चालू होता तेव्हा मद्रासींनी अतिशय भाबडे म्हणाली स्वामीजींना विचारलं की काय हो हे परीक्षक म्हणतात ते गाणं म्हणतात त्यांना की तुमचा एक सूर कमी लागला एक स्वर कमी लागला म्हणजे काय हो स्वामीजी अतिशय मिश्कितपणाने म्हणाले की बघ एखाद्या गाण्याची ओळ पहिल्यांदा तू म्हणून दाखव आणि नंतर मी तुला म्हणून दाखवतो आणि तसंच त्या दोघांच्याही जीवनात म्हणजे असे अनेक प्रसंग घडतात आणि तिथे मला एक निखळ मैत्रीचं पण नातं दिसतं. गुरु शिष्य तर आहेत पतीपत्नी आहेत पण एक निखळ समजूतदार सुंदर मैत्र आहे तिथे असं मला निश्चितपणे जाणवत आणि एक निखळ म्हणजे दोन मित्र तसं निराकसपणे किंवा एकमेकांची थट्टा करत तिथे काहीच विकार जाणवत नाहीत मला कुठचेच विकार जाणत नाही केवळ आनंद घेत ते हा संवाद चाललेला असतो.
अभय कुमार आपले जे मंडळाचे जे आर्थिक व्यवहार आहेत तर त्याचं प्रतिबिंब तुम्ही जेव्हा बाहेरच्या इन्कम टॅक्सचे कोणी असतील लोक किंवा अनेक कोणत्या ऑडिट करणारे असतील तर तुम्हाला कसं दिसतं का की त्यांनाही कळतं का की इथं खरंच अतिशय व्यवस्थित चोखपणे असे व्यवहार चालले तसं तुम्हाला जे असा अनुभव आला
अनुभव आलेला तसं त्याला खूप मोठी परंपरा आहे स्वामीजींनी जी आर्थिक शिस्त लावलेली आहे म्हणजे मगाशी जसं म्हटलं की स्वामीजींची प्रत्येक बाबतीत जशी ट्रान्सपरन्सी असते तशी व्यावहारिक बाबतींमध्ये देखील ट्रान्सपरन्सी आहे आणि कुठलाही व्यवहार चोख असावा आपण टॅक्सेसही वेळच्या वेळी भरतो कर चोरी करत नाही नंतर जे हिशोब पत्रकं असतात ते आपली अप टू डेट असतात सबमिशन सगळी इन्कम टॅक्सला चॅरिटीला आपण वेळच्या वेळी करत असतो ते असं प्रतिबिंब नक्कीच आपल्याला त्या त्या ठिकाणी गेलं ते दिसतं. काही वर्षांपूर्वी आपल्या दोन्ही संस्थांना ATGचं सर्टिफिकेशन नव्हतं म्हणजे जे देणगीदार आपल्याला देणगी देतात त्यांना आयकरातनं ती देणगी दिल्याबद्दल सूट मिळते असा तो ATG सेक्शन आहे आणि तो ATG म्हणूनच प्रसिद्ध आहे ATGचं एक्झम्पशन तर ते आपल्याला नव्हतं म्हणून मग आपण ते अप्लाय केलं आणि आपलं दुर्दैव असतं की त्याच वेळेला नंतर वरनं आदेश आले होते त्यांना की हा ATGच्या एक्झम्पशनचा खूप गैरवापर होतो तर जे नवीन आता ॲप्लिकेशन्स आलेली आहेत ती खूप कसोशीने तपासा स्ट्रिक्टली तो पहा
पण हे
आणि जेवढे रे काय माहिती का की ते जेवढं सहजपणे झालं असतं ना तेवढं सहजपणे नाही झालं ना शेवटी काम आम्हाला करावं लागतं त्यामुळे जवळपास त्या साहेबांनी वर्ष दीड वर्ष आम्हाला खेटे मारायला लावले जसे देवस्थानाला लोक खेटे मारतात नवस बोलल्यावर तसं अक्षरशः झालं तर त्यांनी शेवटी ते सर्टिफिकेट द्यायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी ते बिहार केडरचे ऑफिसर होते डायरेक्ट कोट्यातले आणि दुर्दैव म्हणजे ते नास्तिकही होते तर त्यांना तसं त्याच्याबद्दल काही फारशी आस्था नव्हती त्यांनी समजून सांगणं फार अवघड होतं पण त्यांनी शेवटी ते सर्टिफिकेट द्यायचं ठरवलं आणि देताना त्यांनी सांगितलं की मी तुमची कागदपत्र खूप उलटसुलट पद्धतीने तपासून पाहिली कारण त्यांना द्यायचंच नव्हतं बेसिकली ती उलटसुलट पद्धतीने तपासून पाहिली नंतर बाहेरनंही मी संस्थेबद्दल चौकशी केली त्याचबरोबर म्हटले माझ्या हाताखालचे जे मराठी अधिकारी आहेत त्यांना मी वेळोवेळी तुमच्या केंद्रामध्ये देखील ते म्हटले तुमच्या सेंटरला पाठवले होते आणि म्हटले मला ज्यावेळेला खात्री झाली की तुमचं कार्य हे निष्कलंक आहे कुठल्याही विशिष्ट धर्मासाठी नसून समस्त मानवजातीच्या उन्नतीकरता तुम्ही कार्य करता असं म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये असं म्हटलं की यू आर डुईंग ग्रेट जॉब ऑफ टीचिंग पीपल टू फॉर अपलिफ्टमेंट ऑफ द मनकाइंड अँड प्रमोटिंग दी ह्युमॅनिटी असं त्यांनी सांगितलं. ज्याला मी म्हणतो की कुठल्याही विशिष्ट धर्माचं नाहीये आणि समस्त मानव जमातीच्या कल्याणासाठी तुम्ही कार्य करता असं त्यांनी सांगितलं. खरं ही मंडळी कधी असं उघड बोलत नाही, पण त्यांना इतकं ते भावलं असेल आपलं कार्य किंवा इतकं त्यांना ते सगळं सगळीकडनं चांगले रिझल्ट मिळाले असतील की त्यांनी तोंडावर हे सांगितलं आणि व्यवस्थित त्यांनी दोन्ही सर्टिफिकेट्स आपल्याला दिले, दोन्ही संस्थांना दिले. ते मला वाटतं स्वामीजींच्या कार्याची ही एक पावती असेल, कारण हे सर्टिफिकेट अलीकडं मिळणं म्हणजे ना तुमचं कार्य हे सुनियोजित पद्धतीने चाललं आहे, त्याच्यामध्ये पारदर्शीपणा आहे आणि सर्व काही आपण व्यवस्थित करतो आहोत त्याचं हे एक पावतीच असतं.
आणि मला असं वाटतं की त्याबरोबर तुमचे देखील जे काही प्रयत्न होते ते खरंच मोलाचे असं
नाही. गजानन कसं माहिती का की स्वामीजी जसं म्हणते तसं की स्वामीजींकडे एकदा आपण आलो ते त्यांच्याच होऊन जातो, तर पूर्ण विश्वास टाकतात. त्यामुळे ते काम आपण त्यांचं करतोय किंवा मंडळाचं करतोय असा भावच नसतो. मी माझ्या स्वतःचं जर एटीजी आणायचं जर काम असेल तर ते कशा पद्धतीने करेन तशाच पद्धतीने ते केलं जातं. आणि कुणीतरी म्हटलं तसं मिलिंद दादा आणि स्वामीजी काहीतरी कबड्डीपटू होते ना, तर त्यांनी एखाद्या वेळेला जर त्या माणसाला धरला दबोचला ना की त्याला त्यांना सुटका नसतं, ते त्याच्या पद्धतीनेच ते करून घेतात.
पण याच्यात धरणही म्हणाल नाही दबोच नाही म्हणाल.
दुसरा एक अनुभव याचा आहे चॅरिटीमधला आहे की आपले हे जे असतात मिनिट्स, तर बहुतेक संस्थाही मिनिट्स काही लिहित नाही कारण त्यांना त्याचं महत्व समजतं, झालं 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 असतं आणि मग कधीतरी एकदा बसून लिहितात वगैरे. पण आपले मिनिट्स वगैरे पण एकदम अप टू डेट असतात. तर चॅरिटीकडनं ज्या वेळेला सरप्राईज व्हिजिटला ते साहेब आले तर त्यांनी सगळंच बघितलं, सगळंच दप्तर तपासलं आणि सगळं अप टू डेट बघून त्यांनी देखील आपल्या कार्याला पावती देताना ते म्हटले की तुमचं जे सगळं रेकॉर्ड आहे ते खूप आदर्शवत अशा पद्धतीने तुम्ही मेंटेन केलेलं आहे, तर असे त्यांच्याकडनंही एक आपल्याला पावती मिळाली. आणि ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे काही केसेस असतात म्हणजे ते कोर्ट असतं चॅरिटी म्हणजे, तर तिथं आपल्या कोर्टात जसं चालतं तसंच ते केस म्हणून जातो आपण. तर तिथं गेल्यानंतर काही जर त्यांनी रिक्वायरमेंट सांगितली तर त्यांना वेळ मागितली तर ते सरळ आहे ना एक महिना दीड महिना असे पूर्वी तरी द्यायचे. तर आपण म्हणायचं की आम्ही एक दोन दिवसात आणून देतो ना, तर त्या साहेबांना आश्चर्य वाटेल. तर ते म्हणायचे की सगळेजण उलटे ना लांब लांबच्या तारखा मागतात आणि तुम्ही जवळच्या मागता. म्हणजे मी माझ्या आयुष्यात तरी पहिल्यांदा अशी संस्था बघितली की जिथं असा क्विक रिस्पॉन्स मिळतो. असं का बरं असेल त्यात तर द्यायला काय अडचण येणार, तर ते म्हटले तसं नाही म्हटले बाकी संस्थांमध्ये इतकी बिकट परिस्थिती आहे की तिथले ट्रस्टी आपल्याला TADA म्हणजे ज्याला आपण भत्ते म्हणतो खाण्यापिण्याचा भत्ता जाण्यायेण्याचा खर्च हा सतत मिळत राहावा, एक दुःखी गाय असावी अशा पद्धतीने ते पूर्तता न करता सतत ताखा घेत असतात. तर आपल्याकडे मात्र त्यांना वेगळंच दृश्य दिसलं. असं हे स्वामीजींनी जे एक पदर मोड करून काम करायची आणि स्वतःचं काम समजून काम करायची जी आपल्याला सवय लावलेली आहे.
आपल्या सुद्धा आपण मंडळाच्या वतीने आपला सहा नसतो नसतो कोणत्याच काहीच गोष्ट आपल्या इथं नसतील.
म्हणजे स्वामीजी मागच्या वेळेला ज्या वेळेला एक आपलं हिअरिंग आलं होतं तर त्यावेळेला आपल्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं साहेबांनी की तुमचे खर्च का दिसत नाही, म्हणजे टी कॉफी एक्सपेन्सेस कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस आपल्या याच्यात दिसतच
नव्हते.
हा नाही ते म्हटले की याचा अर्थ तुम्हाला वर उत्पन्न असणार म्हटले आणि खर्च तर झाले पाहिजे आणि इथं तर दिसत नाही. जेव्हा त्यांना सांगितलं की इथं येणारा प्रत्येक साधक कार्यकर्ता हा पदर मोड करून स्वतःचे पैसे खर्च करून हे काम करत असतो, तर ते म्हटले की अमेझिंग म्हटले हे असं आम्ही तरी कधी बघितलेलं नाही. अशा पद्धतीने आपलं सगळं काम चालतं.
आठवणी नाही परत स्वामीजी आपल्या चांगल्या आणि आपलं जे ज्याला नको असणारे प्रसंग असेल जे असतात आयुष्यात असतात म्हणतात ते स्वामीजी आपल्या बरोबर असतात. नुसतं मानसिकदृष्ट्या आणि तर अक्षरसुद्धा बरोबर असतात असं जाणवतं. तर तुमच्या बाबतीला ते प्रसंग घडल्याची ते सांगायला पाहिजे.
न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. चार वर्षाच्या पाठीमागे
माझा मुलगा श्याम ह्याचे निधन झाले होते. त्याच्यानंतर मी 10 महिने अक्षरशः निर्वर्ज केंद्रामध्ये यायचे. ते घरातून फक्त गाडीमध्ये बसायचे दारामध्ये आणि केंद्राच्या दारात यायचे. मला वाटते गुरुवारच्या सत्संगामध्ये स्वामीजी प्रवचन सांगायचे आणि मी मात्र डोळ्यातून एक सारखे असो म्हणजे डोळ्यातून येत होत. 10 महिने कंटिन्यू माझ्या मनामध्ये एकच शब्द घोळत होता आणि तो मला सांगायचा होता. माझ्या सद्गुरु माऊलीला सांगायचा होता, नवे नवे माझ्या दादा आणि वहिनींना सांगायचा होता. माझ्या मनात एकच सातत्याने विचार यायचा की जावं. आणि मी म्हणत मधुरा मावशी किंवा मातोश्री म्हणत नव्हते. माझ्या मनात एक विचार यायचा, वहिनी मला तुमच्याशी बोलायचं आहे, हो एक शब्द मला तुमच्याशी बोलायचा आहे आणि तुम्ही माझ्या दादाला तो सांगा. काही नेहमी अगदी घरात एका कोपऱ्यात दारातून बाहेर जात नसे, फक्त गुरुवारच्या केंद्रातच येत असे. अनेक साधू संत महाराष्ट्रातली स्वामीजींना काही लोकांना ज्ञात पण आले. आमच्याकडे महाराष्ट्रातले सगळे दिग्गज येतात. नवे भंडार तात्यांनी एकदा सांगितलं सुद्धा, तुम्ही तुमच्या गुरूंकडे जा, ज्यांना भारतात सुद्धा ज्याचं नाव आहे ते माझ्या स्वामींकडे जा म्हणून महाराष्ट्राचे कीर्तनकार बंडा तात्यांनी सुद्धा सांगितले. पण मी येत होते, माझ्या मनात एकच शब्द घडत होता. आणि 10 महिन्यांनी मी मिस्टरना सांगता तुम्हाला कळलं ते अंतर. 10 महिन्यानंतर आरतीशेठ स्वामीजींना म्हटले, स्वामीजी मला श्यामच्या आईची काळजी वाटते. त्यावेळेला स्वामीजी म्हटले, पहिलींना घेऊन या. आम्ही गणेशपुरमला दोघे जण आलो, बसलो. स्वामीजी मला वाटतं मधुरा मावशी पण होत्या, मी लगेच गेल्या. मला वाटतं का थांबल्या अर्धा तास माझ्यासाठी स्वामीजी माझी गुरु माऊली मला विनवण्यासाठी अर्धा तास प्रयत्न करत होते. पण मी मान खाली घालून स्वामीजी काय सांगतात याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. स्वामीजी अनेक प्रकारे समजत होते, या संसाराचे व्यथा कशी आहे किंवा देह कसा नश्वर आहे. त्यांनी मला एवढंही सांगितलं, श्याम कुठे गेलेला नाहीये, तो परत जन्माला आला असेल, या स्वामी परिवारातच असेल. अनेक प्रकारे स्वामीजी मला समजवत होते. शेवटी त्या दिवशी पेपरमध्ये एक लेख आला होता, आता मला सांगायला वेळ नाही, पण तो लेख मला स्वामीजींनी सांगितला. असंच एक दुःखद माऊलीचा मुलगा गेलेला, पती गेला होता आणि मुलगा गेलेला होता. आणि ती कशी त्या दुःखातून वर निघाली. तुम्ही वहिनी तसं बाहेर पडा ते सांगायचं होतं स्वामीजींना मला. कोणत्याना कोणत्या प्रकारे का होईना, माझी गुरु माऊली माझा भक्त त्याला बोलतो करण्याकरता स्वामींनी खूप प्रयत्न केले. माझ्या मनात एकच विचार की मी काय सांगू गरज स्वामीजींना. शेवटी माझ्या गुरु माऊलींनी हार मानली नाही, किती प्रयत्न करावे लागले असतील कल्पना करा. त्या स्वामीजींचा एक एक मिनिट किती व्यस्त असतो, ते स्वामीजी माझ्यासाठी 35 मिनिट बोलत कल्पना सुद्धा करू शकणार नाही. तरी सुद्धा मी एक शब्द बोलत नव्हते. शेवटी माझे गुरु माऊलींनी प्रयत्न सोडले नाही आणि माझ्या मुखातून जो शब्द मी 10 महिने मी त्याचा विचार करत होते, शेवटी मी म्हटलं स्वामीजी मी हरले हो, मी हरले. तुम्हाला सांगावं असं वाटतंय मला. हा शब्द माझ्या गुरु माऊलींनी ऐकल्या बरोबर स्वामीजी म्हटले, इतके कोटी कोटी चेहऱ्यावरती प्रकाश पडावा इतका माझ्या गुरु माऊलींच्या चेहऱ्यावरती प्रकाश पडला असेल कशासाठी. माझा भक्त बोलला एका शब्दासाठी इतके प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला. आणि लगबगीने स्वामीजी म्हणले, तेव्हा नाही नाही तुम्ही हरला नाही, दुसऱ्या क्षणाला स्वामीजी बहुत गंभीर स्वरात मला म्हटले, मी आजपर्यंत तुम्हाला वहिनी म्हणत होतो, माझा हात हातात स्वामीजींनी घेतला, हातावरनं हात फिरवला आणि मला म्हटले तुम्ही हरला नाही, तुम्हाला मी आजपर्यंत वहिनी म्हणत होतो पण आज तुम्ही माझ्या बहीण आहात आणि मी माझ्या बहिणीला बोटाला धरेन आणि चालवायला लावेन, माझी बहीण हरू शकत नाही, मी माझ्या बहिणीला बोटाला धरून चालवेन। खरोखर दादा एक चार आठ दिवसातच मी उठले चालत आणि दोन महिन्यानंतरच माझ्या मुलाचं पहिलं पुण्यस्मरण होतं, माझी सद्गुरू मावली, माझा भाऊ राया, माझी बहीण उठली का नाही, काही साधकांना घेऊन माझ्या घरी आली, दोन तीन तास माझ्या अंगणामध्ये त्या खड्यामध्ये त्या कार्यक्रमात उभी राहिली। मी सांगते संत नव्हती जगा माणसाच्या तारीखे हे प्रमाण बोलण्यासाठी नव्हे, आपण तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं प्रमाण नुसतं म्हणतो, संत नव्हती जगा माणसाच्या तारीखे। मला वाटतं स्वामीजी संत असतील, ज्ञानोबाराया तुकोबाराया असतील त्यावेळेला आपण असू किंवा नसेल माहीत नाही, पण माझे स्वामी मध्ये माझे स्वामी ज्ञानोबाराया आहे, माझ्यासाठी तुकोबाराया आहे। मला वाटत माझे प्राण प्रिय सद्गुरु माझ्यासाठी खूप काही केले, माझ्याकडे अनेक आठवणी आहेत, खूप काही आठवणी आहेत, पण खूप स्वामीजींनी माझ्यासाठी इतकं केलं असेल की आज स्वामींमुळेच मी इथे आहे, मी उभी आहे की माझ्या सद्गुरु माऊलीमुळे। मी भगवंत ज्ञानोबारायांना पांडुरंग रायाला एकच मागेल, माझ्या भाऊरायाला, माझ्या वहिनींना, माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंना, माझ्या प्राणप्रिय मातोश्रींना, 61 रुदंड आयुष्य लाभो दोघांना निराम असं आयुष्य लाभो। माझ्या सद्गुरूंना एकच प्रार्थना करीन, माझा भाव माझी श्रद्धा अशी तुमच्या चरणाजवळ राहो आणि मला ध्यानात या दुःखातून तुम्ही स्वामीजी वर काढलं। मी खरोखर येऊ शकत नव्हते, मी माझी सुनबाई माधुरी तिला मी म्हटलं माधुरी ध्यानात आता तुमचं, माधुरी मी जीवनात आता परत ध्यान करू शकत नाही इतकी मी हरले होते, पण स्वामीजी मी आज सांगते मी या सर्वावरती मात करून तुम्हाला आवडेल साजेल शोधेल असाच परमार्थ करेन।
बहिणींनी जे त्यांचं जे आता मनोरस व्यक्त केलं आणि त्यांनी जो निश्चय केला तो आपल्या सगळ्यांसाठी उपयोगीचा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तो असावा असा आहे। आता 8 लाख पास कमी आहे तर त्यांनी एक प्रश्न मिळून दादांना विचारलं की स्वामीजींचा आणि तुमचा जे मैत्रीचे संबंध सद्गुरु म्हणून असलेले गुरु म्हणून असलेले असे संबंध जवळपास आज त्याला 40 वर्ष झाले, 40 वर्षापेक्षा थोडी कमी वर्ष होती, त्या 40 वर्षातला असं तुम्हाला एखादा प्रसंग तुम्ही सांगायचा की जो तुमच्या हृदयात घर करून बसलेला आहे अनेक असतील पण एखादा सांगायचा
आता हा सगळा आपला जो अतिशय वृद्ध मुलाखतीचा प्रसंग झाला त्याला अनिलक्षण माझ्या मनात भूतकाळातले काही प्रसंग आले ते मी अगदी थोडक्यात आपण सर्वांपुढे सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण ऐकलं सर्वोत्तम मुकुराव खरतकरांच्या बाबतीतला तुमच्या आजारपणातला प्रसंग, आता आरके वैदी यांना आरके वैदी नाव मला वाटतं आपल्या इथेच दिलेलं आहे, यांचं हे किसनराव रांजणे आरके शेठ म्हणजे आणि यांचं नाव राधा आणि यांच्या ट्रान्सपोर्टचं नाव त्यांनी राधा कृष्ण असं ठेवायच्या ऐवजी आरके असं केलेलं आहे, बरोबर आहे ना? तर आपल्या आरके वैजी त्यांनी जे सांगितलं तर त्याच्यावरनं मला असं आठवलं की मकरनाथांच्या हृदयात जर का आपल्या इथल्या साधकांच्या बाबतीत काही झालं किंवा इथल्या आपल्या परिवाराच्या बाबतीत काही झालं तर किती खोलवर वेदना उमटते अगदी खूप जुना प्रसंग मला आठवतो जेव्हा सरला मातोश्रींना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि ही कल्पना मला नव्हती आणि आम्ही रेणुका स्वरूप शाळेमध्ये मुलांना सोडायला जायचो आणि तिथे आम्ही भेटायचो आणि तिथे आम्ही मुलांना सोडलं आणि त्या शाळेमध्ये आम्ही उभे होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं स्वामीजींना तेव्हा स्वामीजीचा आजार झालेलाच होता स्वामीजींना कारणीशी झालेलाच होता आणि त्यांनी मला सांगितलं की अरे सरलाबाईंना कॅन्सर इथे झालेला आहे आणि मी त्या दिवशी पहिल्यांदा त्या शाळेच्या आवारात उभं राहून त्यांना सरलाबाईंच्या आठवणीने रडताना बघितलं आम्ही दोघे तिथे 5 मिनिटं अश्रुधारक उभे होतो आणि मी त्यांना म्हटलं असं का होतं पण आपल्या स्वामींच्या बाबतीत दरवेळेला तर ते म्हणले की अरे मला सुद्धा नाही कळलं असं का होतं त्याचं काही उत्तर नाही अनेक साधकांच्या बाबतीत स्वामीजी कसे भावलेले हे सुद्धा मला आत्ता माझ्या डोळ्यासमोर जे प्रसंग जातात मागे सुरेंद्र दीक्षितांच्या वेळेचं मी असं ते आपल्या एका केंद्रात सांगितलं होतं की सुरेंद्र दीक्षितांना जेव्हा अपघात झाला तेव्हा ते प्राणांतिक अपघात होता त्याच्यातून ते कसे वाचले याचं उत्तर वैद्यकीय शास्त्राला नाही असं मला कळलं तर त्या दिवशी सुद्धा रात्री 12 वाजता रुबी हॉलच्या त्या कॅज्युअलिटीच्या बाहेर आम्ही उभे होतो आणि तेव्हा ते मला म्हणत होते की दीक्षित वाचले पाहिजे मी काय बोलणार 2 मिनिटं थांबून मला म्हणाले की स्वामीजी वाचले होते मुकुंदरावांच्या बाबतीत ज्या दिवशी जहांगीरमध्ये मुकुंदरावांमध्ये भेटायला गेले स्वामीजी त्या दिवशी त्यांच्याबरोबर गेले होते अतिशय व्याकुळ त्यांची अवस्था होती आणि ते तिथे त्यांना भेटायला जात आहेत ही कल्पना मला अजिबात व्यक्तिशः विशेष आवडत नव्हती कारण त्यावेळेला आपल्याला आठवत असेल पुण्यामध्ये स्वाईन फ्लूचं थैमान झालेलं होतं लोक सगळे मास्क बांधून भेटायचे एकमेकांना हस्तांदोलन आपण थांबवत होतो आपण नोटा हातात घेत नव्हतो इतकी परिस्थिती इतकी दहशत त्या स्वाईन फ्लूची होती आणि त्याचा प्रादुर्भाव खूप भयानक पद्धतीने पुण्यामध्ये चाललेला होता ही केंद्र आपल्याला बंद ठेवावी लागली काही काळ आपल्याला आठवत असेल तर त्या दिवशी मी त्यांना म्हणत होतो की स्वामीजी आपण तिथे खरं म्हणजे जाऊ नये असं मला वाटतं तर ते मला म्हटलं की मी निघालोय म्हणजे थोडक्यात तुला यायचं तरी नाही तर मी चाललो असं सांगितलं नाही पण सांगायचा उद्देश तो होता आणि मग ते मी आणि जयंत खरंच करायचं मी तिघं जण तिथे गेलो जहांगीरच्या बाहेर गेल्यावर मी त्यांना म्हटलं की आपण बाहेरच मुकुंदाच्या विशेष आणि त्याचा मुलगा अतुरतेने वाढतो डोळ्यात पाहण आणून वाट बघत होते त्यांना काय वाटत होतं मला सांगता येणार नाही मी त्यांना म्हटलं की आता हे भेटलेत तर मग आपण आता आत नको जायला तर त्यांनी काही लक्ष दिलं नाही माधवी आणि जयंत दोघेही सांगत होतो लक्ष दिलं नाही ते आत गेले आणि मुकुंदाने सांगितलं तो प्रसंग झाला आम्ही बरोबर हँड सॅनिटायझर ठेवला होता जाताना त्यांना हँड सॅनिटायझर हातावर लावला मग आल्या परत हँड सॅनिटायझर लावला पण मी त्यांना म्हटलं की स्वामी जी असं तर आपण नको करायला तर ते म्हणले अरे मी असं थांबू शकत नाही कुटुंबा मला परत भेटेल की नाही मला माहीत नाही आणि मला जर का निरोप आलाय तर मला जाणं आता अशक्य न जाणं अशक्य मी आता जाणार असं म्हणून ते तिथे जाऊन आले नंतरचा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे आणि अगदी अलीकडचा झाली अगदी वेळ संपली पण अगदी 15-20 दिवसांपूर्वीचा मी प्रसंग सांगतो 1 महिना झाला असेल जास्तीत जास्त की आपल्या केंद्रातले दोघं साधक आज त्यांची आठवण आपल्याला सगळ्यांना येत असेल सद्वक्त अविनाश राहुलकर आणि सद्वक्त महेश चांदोरकर आपलं शिबिर होतं गुगावमध्ये चालू होतं आणि त्या शिबिरामध्ये श्रमदानाचा कार्यक्रम असताना
एक छोटासा अपघात झाला आणि ते दोघेही पडले खाली आणि त्या दोघांनाही फ्रॅक्चर झालं. महेशला थोडंसं कमी फ्रॅक्चर झालं पण अविनाशला चांगलंच फ्रॅक्चर झालं. हा फोन माझ्यासमोरच त्यांना आला, त्यावेळेला रात्री ते 9:30 झालेले होते. 10 वाजता आम्ही दीनानाथमध्ये हजर होतो आणि 10 वाजल्यापासून मला असं वाटतं की 11:30-12:15 आम्ही तिथेच होतो. स्वामीजी गेल्यानंतर अविनाश आणि महेश या दोघांची जी अवस्था झाली ती विलक्षण होती. त्यांना एका बाजूने असं वाटत होतं की आपल्यासाठी स्वामीजींना यायला लागलं, दुसऱ्या बाजूने असंही वाटत होतं की आता स्वामीजी आले म्हणजे आता आपल्याला खरा दिलासा प्राप्त झाला. अशा संमिश्र भावना त्या दोघांच्या होत्या आणि स्वामीजी व्याकुळ होते त्यांच्यासाठी. मला सांगायचा उद्देश असा आहे की संतांच्या हृदयात जी एक सरल भावना असते प्रत्येकासाठीची आणि संतांच्या हृदयात उमटणारी जी वेदना असते त्याची आपण कल्पना करू शकत नाही. बहिणींचा श्याम ज्या दिवशी गेला त्या दिवशीचा सुद्धा प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आहे. स्वामीजींबरोबर कुठला वेळ होतो, स्वामीजी ज्या पद्धतीने व्यथित झालेले होते, ज्या पद्धतीने त्यांनी आरक्या वहिनींना जवळ, ज्या पद्धतीने त्यांनी किसनरावांना घट्ट आलिंगन दिलं आणि दिलासा दिला, समवेदना ही जी भावना आहे ती फक्त संतांच्या बाबतीत असते असं मला वाटतं. ही समवेदना हा खरं म्हणजे स्वामी वक्रनाथांचा स्थायी भाव आहे. आपण स्वतः आजारी पडलो तरी मला ह्यासाठी भीती वाटते की त्यांच्या हृदयात जास्त तीव्र वेदना निर्माण होते. मुकुंदाने सांगितलं की त्याला खूप वाईट वाटलं की का तुम्ही सगळ्यांना सांगितलं त्याच्या मिसेसला आणि मुलाला तर म्हणाला मुकुंदा खरं की का सांगितलं. बरोबर आहे, खूप सखोल वेदना त्यांच्या हृदयात उमटते जिथे आपण मी खूप शब्दांनी नाही त्याचं वर्णन करू शकणार, परंतु वस्तुस्थिती अशी आहे. आणि हेच असे अनेक प्रसंग माझ्या अंतःकरणावर खरं म्हणजे तोडले गेलेले आहेत. आता वेळेचा अभाव आहे, मला हा सगळा आता जो मुलाखत झाली त्या मुलाखतीतून मला या सगळ्या गोष्टी आठवत गेल्या, म्हणून मला असं वाटतं की गजाननी प्रश्न विचारलाच तर आपण याच्याबद्दल बोलावं. धन्यवाद.
आपला हा मुलाखतीचा अतिशय भावपूर्ण असा कार्यक्रम आज संपन्न झाला. खरं असे कार्यक्रम होत राहावेत वारंवार, जेणेकरून आपल्या हृदयात भाव उत्पन्न होईल, आपल्या हृदयात प्रेम उत्पन्न होईल, आपल्या हृदयात संतांच्या पाशी जी करुणा असते त्या करुणेचा प्रत्यय येईल. करुणा उत्पन्न होणं हा आपला अधिकार नाही, तो संतांच्या ठिकाणी आहे. पण या शुभेच्या निमित्ताने आपल्याला स्वामीजींचं केसभर काहींना जर आपल्याला थोडं दर्शन झालं तर खरंच आपलं मन जे आहे ते अधिक पवित्र होतं, आपली वाणी अधिक पवित्र होते, आपलं मन अधिक शांत होतं असं आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आता या कार्यक्रमाच्या सांगण्यासाठी आपण आलेलो आहोत, तर तुम्ही आपण स्वामीजींना मंडळातर्फे फार अर्पण करूया. बारामतीचे सशक्त मनोज कुलत हे स्वामीजींना कार्यक्रम करतील. सौभाग्य होती संगीता मनोज कुलत मधुरा त्यांना हा अर्पण करतील. ते झाल्यावरती आपण गौरी आणि श्रेयस गोडबोले यांच्या त्यांना साधन प्रत्येक करण्याचे सगळं ऐकूया आणि आपला कार्यक्रम संपन्न होईल.
Thank
येसोपर्यंत त्यांचे कार्य येसोपर्यंत काही निवेदन मी करतो. उद्या सकाळी नेहमीप्रमाणे 6:40 इथं बॅटरी वाजवण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर 7:00 ध्यान आणि पावणानऊला आपल्या नेहमीचा सत्राचा कार्यक्रम मनोगतांचा हा होईल. तसंच उद्या संध्याकाळी समारोपाचा या शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम याच ठिकाणी होईल. आपण काल जो स्वामीजींची दिनदर्शिका प्रकाशित केली ती दिनदर्शिका आज विक्रीस उपलब्ध आहे. ती त्याची मूळ किंमत 200 रुपये आहे. आपण ती 120 रुपयांना आज देतो. आपण सगळ्यांनी नुसत्या एक एक घेऊन आपल्या सगळ्या खोलीतल्या आकाराव्यात की जेणेकरून स्वामीजींचे विचार जे आहेत ते विचार आपल्या समोर हे नेहमी असावेत अशा दृष्टीने आपण दिनदर्शिका घ्याव्यात आणि आपल्या पुढं स्वामींचे विचार आपल्या आचरणात येण्याच्या दृष्टीने त्याची मदत निश्चित होईल. आता श्रेयस आणि गौरी सर्वेसाई साधारण पत्रकार सोडा हे स्वामींचं अभंग सादर करतील.
Thank you. Thank you.